पुन्हा एकदा सगळ्यांचं आत्मसाक्षात्काराची यात्रा तिसऱ्या दिवशी मी स्वागत करतो आणि नेहमीच्याच सूचना, आपला भ्रमणध्वनी कृपया बंद ठेवावा किंवा तो कमीत कमी सायलेंट मोडवर करावा ही विनंती. ज्यांना जमत नसेल त्यांनी कृपया आपल्या शेजारच्या व्यक्तीची मदत घ्यावी. पण मोबाईलचा आवाज आपण जोपर्यंत हा प्रवास चालू आहे तोपर्यंत येऊ नये अशी सगळ्यांकडे मी विनंती करतो. त्याचप्रमाणे काल सांगितल्याप्रमाणे जरी ह्या यात्रेचा मी एक तुमच्याबरोबर असलेला सहप्रवासी असलो तरी ऑर्गनायझर आपल्या मागे बसलेत श्रील प्रभुपाद, आणि ते मागे म्हणजे त्या मागच्या मंदिरात आणि तसेच त्यांचे इतर जे सहकारी मॅनेजर्स आहेत, जसे अनेक ब्रह्मचारी आहेत, अनेक गृहस्थ पण गेले 3 दिवस आपल्या बरोबर सगळी व्यवस्था बघतायत, तर त्यांना नमस्कार करून त्यांना त्यांच्याकडनं आशीर्वचन घेऊन आपण आता पुढची यात्रा चालू करूया. आपले ट्रॅक सूट आणि ट्रॅकिंगचे बूट चांगले बांधून घ्या, कारण आपली चढाई जरा अवघड आहे. तर कालप्रमाणेच आपण हरे कृष्ण महामंत्राचा सर्वजण एकत्र एकदा म्हणू आणि मग सुरुवात करूया आजची आपली यात्रा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपल्या या प्रवासामध्ये आज कोणी नवीन आलेले आहेत का, की जे पहिल्यांदाच आज येत आहेत, काल आणि परवा आलेच नव्हते असे कोणी आहेत का? बरं आहे, तुम्ही लोक रजिस्टर्ड आहात का? पण का दर्शनाला आलेत आणि बसलेत असंही असू शकतं कारण, असं आहे का? बरोबर, मग ते आमचे जरा तिथे व्हॉलेंटियर असेल त्यांना, कारण हा सलग कोर्स आहे, आज 3रा दिवस आहे, मग एकदम काय चाललंय कळणार नाही म्हणून. तर नेहमीप्रमाणे आपण जरा रिकॅप घेऊया, आपण काल काय पाहिलं त्याचा. काल आपण महत्वाच्या 2 विषयांना स्पर्श केला. एक म्हणजे भगवत तत्व किंवा भगवंत किंवा ईश्वर आहेत का, असतील तर त्याचं प्रमाण काय की आणि आहेत तर मग ते किती आहेत ह्याबद्दल आपण चर्चा केली. श्रीमद भगवद्गीतेनुसार आणि श्रीमद भागवतानुसार जे भगवंत जे स्टेटस आहे ते भगवान श्रीकृष्णांना दिलेलं आहे. म्हणून श्रीमद भगवद्गीतेत जेव्हा अर्जुन म्हणतो तेव्हा अर्जुन उवाच म्हटलं जातं, जेव्हा धृतराष्ट्र म्हणतो तेव्हा धृतराष्ट्र उवाच म्हटलं जातं, संजय म्हणतो तेव्हा संजय उवाच म्हटलं जातं, पण जेव्हा कृष्ण सांगतो तेव्हा श्री भगवान उवाच म्हटलं जातं. म्हणजे व्यासमुनींनी ज्यांनी सगळं लिहून काढलं त्यांनी सुद्धा त्यांना भगवान स्तर दिलाय, हे काय फक्त इस्कॉननी दिलेलं नाहीये की कृष्णच भगवान आहेत म्हणून. तसंच जेव्हा कृष्णाचं वर्णन केलं जातं दशमस्कंधामध्ये श्रीमद भागवत मध्ये, तर तेव्हा जेव्हा आधीचे अवतार 9व्या स्कंधापर्यंत श्रीमद भागवतामध्ये अनेक वेगवेगळ्या अवतारांचं वर्णन केलं गेलेलं आहे, जसं नरसिंह अवतार आहे, राम अवतार आहेत सगळे, तर जेव्हा कृष्णाचं वर्णन चालू होतं तेव्हा पहिला श्लोक येतो की एते चांसी कला पुंसा कृष्णस्तू भगवान स्वयं. म्हणजे आत्ता पण आपण ज्यांची चर्चा केली ते तर पूर्णचंद्राच्या काही कला होत्या, पण भगवान आता जी आपण ज्यांची चर्चा करणार आहोत ते स्वयं भगवान श्रीकृष्ण आहेत. ह्याबद्दल आणखीन जेव्हा डिटेल माहिती की हेच का बाकी कोणी का नाही, हे सगळं आपण आपल्या पुढच्या ॲडव्हान्स कोर्समध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया. आजचा आपला जो फार महत्त्वाचे प्रश्न आहेत की जर भगवंत आहेत असं आपण काल म्हटलेलं आहे तर मग ह्या जगात एवढं दुःख का, किंवा चांगल्या लोकांबरोबर वाईट का घडतं, आणि दुसरा महत्त्वाचा विषय तो म्हणजे हे सगळं ठीक आहे हो पण आत्ताच्या युगात ॲप्लिकेबल आहे का? नाही तर आपण म्हणतो की पुराणातली वांगी पुराणातच ठेवा, आत्ता ते ॲप्लिकेबल नाही आहे. तर आधुनिक जगात योगाचं पालन आपण करू शकतो की नाही तर हे आपण आज बघणार आहोत. आपण काल 3 गोष्टी पाहिल्या की भगवंत आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत म्हणून त्यांचं आम्ही अस्तित्व नाकारतो, किंवा दुसरं आहे की जर भगवंत असतील तर मग चांगल्या गोष्ट लोकांबद्दल वाईट का घडतं आणि जगात दुःख काय आहे का आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण काल दिलं, उरलेल्या दोन प्रश्नांची उत्तर आपण आज बघणार आहोत. एकदा असाच एक आस्तिक माणूस दाढी करायला एका न्हाव्याच्या दुकानात गेला आणि आपल्याला माहिती आहे की न्हावी लोक फक्त दाढी करत नाहीत तर त्याच्याबरोबर सगळ्या जगाची इन्फॉर्मेशन आपल्याला देतात की काय कुठे काय चाललंय, तो शेजारचा आपला शेजारी तो पण कालच दाढी करायला आलेला असतो त्याच्या घरात काय चाललंय. म्हणजे न्हावी आणि मोलकरणी, म्हणजे न्हावी जातीतले लोक नाही खरंच केस कापणारे, नाही तर मग तुम्ही जातीवाचक काहीतरी बोलता म्हणून म्हणतील कोणी म्हणून. तर न्हावी आणि मोलकरणी ह्या सगळ्या आपल्या पूर्वीच्या वैदिक काळापासूनच्या इन्फॉर्मेशन MIS ज्याला मॅनेजरियल इन्फॉर्मेशन सिस्टम्स म्हणतो त्या आहेत. तर तो सतत त्याच्या घरात काही घडलेलं असतं का काय माहीत नाही, पण तो सतत परमेश्वराची निंदा करत असतो की हेच दोन प्रश्न असतात की जर भगवंत आहेत तर एवढं जगात दुःख का आहे आणि सगळेच का त्रस्त आहेत. तर तो जो आस्तिक माणूस असतो तो सगळं ऐकून घेतो, त्याची दाढी होते, कटिंग होते आणि नंतर तो परत अर्धा तासांनी त्या न्हाव्याच्या दुकानासमोर येतो. फक्त दुकानासमोर येताना त्याने असे चार माणसं बरोबर आणले असतात की त्यांची दाढी फार मोठी वाढलेली आणि केस फार वाढलेले आहेत आणि जोर जोरात ओरडत असतो त्या दुकानाबाहेर की या आपल्या शहरामध्ये न्हावीच चांगले नाही आहेत आणि न्हाव्यांना काही काम केसच कापता येत नाहीत, न्हावे असते तर असे चार माणसं कशी मला सापडली असती की ज्यांचे केस वाढलेले आहेत आणि ज्यांची दाढी वाढलेली आहे. तो न्हावी म्हणतो मी आहे ना पण ते माझ्याकडे येत नाहीत, मी काय करू. मग तेव्हा तो आस्तिक माणूस म्हणतो की बरोबर आहे, हाच प्रॉब्लेम भगवंताला पण आहे की हे माझ्याकडे येतच नाहीत तर मी काय करू. तर पण हा खरंच एक जेन्युइन प्रश्न आहे असं नेहमी आपल्याला जाणवतं की आपण जिथे काम करत असतो तिथे आपण खूप सचोटीने काम करतो आहे. आपल्या बरोबरचा एक असा व्यक्ती असतो की तो नेहमी बॉसच्या पुढे मागे करत असतो आणि नेहमी जेव्हा इन्क्रीमेंट येतं तेव्हा पहिले त्याला मिळतो. किंवा आपण समाजामध्ये बघतोय की काही लोक खरंच सत्यवचनी आहेत, खरंच काही दुसऱ्याचे पैसे ओरपण्यामध्ये त्यांना खरंच इंटरेस्ट नाही आणि काही लोक अशी आहेत की ती म्हणजे तुझं ते माझं, तुझ्या वडिलांचं ते पण माझंच, माझं ते माझं, तुझं ते माझंच असं करणारे आहेत आणि त्यांना मात्र भरभरून मिळतंय. तर हे कसं काय, म्हणजे भगवंतही आहेत आणि हेही आहे असं एकाच वेळीस दोन्ही कसं काय एक्झिस्ट होऊ शकतं, हा इश्यू असतो. म्हणजे ह्यांचं अस्तित्व पूर्ण आणि म्हणून भगवान हे तर एक्झिस्टिंग आहे हे मला ह्या डोळ्यांनी दिसतंय, भगवंत तर काही डोळ्यांनी दिसत नाहीत. मग कोणाला तरी एकाला रिटायर करायचं तर मग भगवंतांना रिटायर केलं जातं की मग नाही आहेत भगवंत. तर अशी सिच्युएशन कोणाला येते अशी वाटते का की मी कॉलेजमध्ये आहे, माझ्या बरोबर एक सहपाठी आहे, मी खूप सिरियसली अभ्यास करतोय आणि तो प्रत्येक नवीन रिलीज झालेला पिक्चर बघतोय, त्याच्या गर्लफ्रेंड्स आहेत, तो कॅन्टीनमध्ये मौज मस्ती करतो, फक्त शेवटचे 3 दिवस अभ्यास करतो पण रिझल्ट लागल्यावर तो फर्स्ट क्लास आणि माझे 2 सब्जेक्ट गेलेले, असं होतं का कोणाबरोबर, का सगळ्यांबरोबर असंच होतं. की आता एकदम सोपं आहे, म्हणजे ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांना तर ही नेहमी अनुभव येत असेल की टोल नाक्यावर आपण ज्या लाईनीत जातो ना ती लाईन थांबते आणि बाकीच्या शेजारच्या लाईन जोरात चाललेल्या असतात. आपण अगदी कॅल्क्युलेट केलेलं असतं की ह्या लाईनीत आपण लोक वेगात जाऊ म्हणून, पण नेमकी तीच लाईन थांबते. मर्फीज लॉ म्हणतात त्याला. तर हे असं सगळ्यांना वाटत असतं, तर असं का होतं हा आजचा प्रश्न आहे. एक हेरॉल्ड कुशनर नावाचा एक जून मधला पादरी, त्याला रबाय असं म्हणतात. तर हे 20 ते 30 वर्ष आयुष्यातली त्यांनी एक असंच त्यांचं मंदिर, त्याला सिनागॉग असं म्हणतात, तर ते सांभाळलं. पण त्याचा मुलगा 7 वर्षाचा असताना त्याला प्रोजेरिया हा रोग डायग्नोज झाला आणि तो 14व्या वर्षी वारला. प्रोजेरिया म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट प्रोजेरिया हा रोग कुठला आहे हे जर समजायचं असेल तर पा हा पिक्चरमध्ये अमिताभ बच्चनला तो रोग झालेला होता, की त्याचं वय 14-15 होतं पण तो दिसत होता 70 तर असा जेव्हा त्या मुलाला रोग झाला आणि तो मुलगा वारला तेव्हा हा विचार करायला लागला की 7 वर्षाच्या मुलाने काय असं पाप केलं होतं म्हणून भगवंतांनी त्याला हे दुःख दिलं. आणि जर असं भगवंत दुःख असं ज्या मुलांचा जर अंत होत असेल माझ्या, तर मग खरंच भगवंत आहेत की नाही ही शंका त्याच्या मनात यायला लागली. आपल्याही आयुष्यात आजूबाजूला असे अनेक इन्सिडेंसेस येतात की तेव्हा असे निरागस, आता एखादी सुनामी आली तर सुनामीमध्ये काय सुनामी असं आयडेंटिफाय नाही करत, 20 वर्षावरचे मरतील बाकी सगळे जगतील असं नाही होत. तर मग त्याने एक पुस्तक लिहिलं, आपला विषय पण हाच आहे, व्हेन बॅड थिंग्स हॅपन टू गुड पीपल. आणि हे बेस्ट सेलर होतं काही दिवस. त्याने ह्याच्यामध्ये कन्क्लुजन काढले, आता हा स्वतः आस्तिक असल्यामुळे आणि त्याला भगवंताच्या अस्तित्वाबद्दल सुद्धा अनेक बरीच माहिती असल्यामुळे एकदम त्याने डिक्लेअर तर नाही केलं की बाबा भगवंतांचं अस्तित्वच नाही, पण मग त्याने काही कन्क्लुजन काढली जी फार मजेशीर होती. एखादा शक्तीला किंवा व्यक्तीला भगवत पदावर येण्यासाठी 3 गुण असावे लागतात, तो सर्वज्ञ असावा लागतो, सर्व शक्तिशाली असावा लागतो आणि दयाळू पण असायला लागतो. पण त्याने हे 3 कन्क्लुजन काढले की माझा मुलगा जो अतिशय निरागस होता, मी पण सर्व देवाचं व्यवस्थित केलेलं आहे आणि तरीसुद्धा माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेतला गेला, ह्याचा अर्थ भगवंत एक तर सर्वज्ञ आहेत, सर्व शक्तिशाली आहेत पण दयाळू नाहीत. त्यांना कळलं की माझ्या मुलाला असा त्रास होतोय, त्यांच्याकडे कपॅसिटी पण होती की तो कंट्रोल करायची, पण त्यांनी केलं नाही कारण ते दयाळू नाही आहेत. नाहीतर एखाद्या सर्वज्ञ आणि दयाळू आहेत पण त्यांच्या हातात काही नाही, सगळं हाताबाहेर गेलेलं आहे. किंवा तिसरं, ते दयाळू आहेत, शक्तिशाली पण आहेत, पण त्यांना कळलंच नाही की माझ्या मुलाला हा त्रास आहे. पण त्यामुळे काय होतं की त्यामुळे मुळातच भगवंतांची व्याख्याच गडबडून जाते, कारण जर हे 3 गुण असतील तरच भगवंत आहेत असं आपण म्हणतो. तर मग खरंच असं आहे का की भगवंत असे लिमिटेड आहेत का, तर हे आपण ह्याच्या पुढे बघणार आहोत. चार्ल्स डार्विनची गोष्ट सुद्धा अशीच आहे. चार्ल्स डार्विन हा सुद्धा ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन होता, पण 14 वर्षाचा मुलगा त्या काळी जो युरोपामध्ये कॉलरा पसरला त्याच्यामध्ये तो मेला आणि त्यानंतर उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतासाठी चार्ल्स डार्विन काम करायला लागला की असं कसं शक्य आहे, माझा मुलगा कसा जाऊ शकतो जर मी हे सगळं करतोय तर. अनेक वेळा आपल्याला हा प्रश्न पडतो, म्हणजे हा मी हे सांगायचं कारण म्हणजे तो प्रश्न जेन्युइन आहे हे सांगण्यासाठी मी केलं. तर मग खरंच ह्याच्यामध्ये भगवंत दोषी आहेत का? जेव्हा अतिरेक्यांनी त्या ट्विन टॉवरवर विमानं आपटवली तेव्हा फक्त पापीच लोक मेले असं होतं का? असं नव्हतं. किंवा जेव्हा मी म्हटलं की सुनामी आली तेव्हा मद्रासमध्ये असं होतं का की बा ते मातीत खेळणारी मुलं बाजूला झाली आणि फक्त मोठी माणसं मेली? या सुनामीच्या बद्दल आणि एक माहिती मात्र अशी आहे की तेव्हा अंदमान निकोबार जी बेटं होती तर त्या बेटांमधल्या निकोबार बेटांमधल्या ज्या सगळ्या रानटी जमाती त्याच्यामध्ये कोणीच मेलं नाही. म्हणजे आश्चर्यकारकरीत्या, म्हणजे त्यांच्या ती जी एक लाट जी मोठी आली ती 15 फूट वरनं गेली होती, ते अख्खं निकोबार बेट पाण्याखाली होतं ती लाट गेली तेव्हा. आणि दुसरी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ह्या सुनामीमध्ये सगळी माणसंच मेली पण कुत्री गाढवं डुकरं ही मात्र नाही मेली. त्यांना अंदाज होता ती समुद्र किनाऱ्यापासून लांब लांब निघून गेली होती. म्हणजे हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे की भगवंतांनी त्यांना वाचवलं पण आपल्याला नाही वाचवलं, का वाचवलं नाही. तर प्रत्येक वेळी आपण जर अशी काही गडबड झाली तर आपलं बोट वर करतो की दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में सुझाई तूने काहे को दुनिया बनाई. असंच एक राजा होता, तर तो खूप दयाळू होता, त्याला जनतेचं दुःख पाहावलं जायचं नाही म्हणून त्याने एक नवीन स्कीम काढली होती की तो त्याच्या राजमहालावर उभं राहायचा आणि गरजेच्या वस्तू असायच्या त्या राजमहालावरनं वरनं अशा खाली समोरच्या रस्त्यावर टाकायचा. कधी धान्याची पाकिटं टाकायचा, कधी तुपाची पाकिटं टाकायचा, कधी काही थोड्या सुवर्ण मुद्रा टाकायचा. पण त्याच्या एक लक्षात आलं की ह्या ज्या वस्तूवरनं खाली पडतायत तर खाली भांडण चालू आहे की तू काय घ्यायचं आणि मी काय घ्यायचं, पण कोणालाही उसंत नाही की ते कुठनं येतंय हे बघावं. त्यांच्या सगळ्यांच्या खाली काय पडतंय त्यामुळे खालीच सगळ्यांचं लक्ष की अरे 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 मोहरा पडल्या, अरे 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 आता तुपाची पाकिटं आली, मग तुला तूप, मला धान्य, मग मला पुढच्या वेळेस मी तूप घेईन, यावेळेस तू धान्य घे, हे सगळं त्यांची चर्चा आपापसात चालली. पण ते येतंय कुठनं हे मात्र त्यांनी पाहिलं नाही. राजा एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस सगळं हे करत होता. नंतर त्यांनी राजगुरूंना विचारलं की राजगुरु, मी ज्याच्यासाठी करतोय, मला असं काही म्हणायचं नाही की कोणी येऊन मला म्हणावं की धन्यवाद तुम्ही दिलं म्हणून आमचं आयुष्य, कमीत कमी वर तर पाहावं. तर राजगुरू म्हणे की मी तुला एक मंत्र देतो म्हणून. ती गोष्ट केली की सगळेजण वर बघतील बघ. तर राजा म्हणतो ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं, मी केलं तसं तर काही झालं नाही. पण नंतर दुसऱ्या दिवशीपासून सगळे वर बघायला लागले, सगळे वर बघा इतके आहे की वरनं काही येत नसेल तरी सुद्धा वर बघत होते. तर तो मंत्र काय होता? त्या राजगुरूंनी राजाला सांगितलं होतं की आता ते धान्य नंतर मोहरा किंवा ती पाकिटं टाकायचं सोडून दे, विटा टाक. त्यामुळे ज्यांच्या डोक्यात पडल्या त्यांनी वर पाहिलं आणि बाकीचे वर बघत बघत चालत होते की बाबा आपल्या डोक्यात पडू नये. म्हणजे माणसाची वृत्तीच ही आहे की जे काही मिळालं मला ते मी मिळवलं, माझं नशीब म्हणून मला ती मोहर मिळाली, माझं नशीब म्हणून मला ते तुपाचं पाकिट मिळालं, माझं नशीब म्हणून मला ते धान्याचं पाकिट मिळालं. राजाचं काय त्यात? त्याचं तर कर्तव्यच आहे, त्याने टाकलं पाहिजे. पण जेव्हा वीट डोक्यात पडली तेव्हा मात्र राजाला शिव्या द्यायला ते वर बघायला लागले की कोण रे तिकडे, माझ्या डोक्यात वीट पडली. हे आत्मपरीक्षण करायची गरज आहे की आपलं असंच तर नाही ना होत. आर्थर ॲश नावाचा कोण, कोणी सांगू शकेल कोण आहे हा आर्थर ॲश? खेळाडू आहे का? काय खेळतो? टेनिस प्लेअर आहे. आणि तो सध्या आपल्यामध्ये नाही आहे. त्याला कॅन्सर झाला आणि कॅन्सरमध्ये त्याचा मृत्यू झाला. आणि जेव्हा त्याला कॅन्सर झाला आणि त्याला काहीच करता यायचं नाही, त्याच्या जस्ट आदल्या वर्षी त्याने विम्बल्डन जिंकलं होतं. आणि विम्बल्डन जिंकल्यामुळे त्याचा एक मोठा फॅन क्लब पण होता. तर त्यातल्या एका फॅनने त्याला एक पत्र लिहिलं आणि म्हणजे भगवंत असे क्रूर काय की एवढे सगळे निष्क्रिय लोक रस्त्यावर भीक मागणारे भिकारी आहेत किंवा जे समाजावर बोझ झालेले गुन्हेगार आहेत त्यांना कॅन्सर न होता तुझ्यासारखा एकदा क्लासिक खेळाडू की तू इतक्या आपल्या सामान्य परिस्थितीतनं वर येऊन तू विम्बल्डन जिंकलास आणि तुझं वय पण जास्त नाही, तुला कॅन्सर झाला तर माझा भगवंतावरचा विश्वास उडाला, असा कसा भगवंत करू शकतो? तर त्याच्यावर त्या आर्थर ॲशने एक मोठं पत्र लिहिलं. त्याचा हा छोटासा त्यातला एक पॅरेग्राफ म्हणू शकतो. त्याचं म्हणणं आहे की जगामध्ये 50 कोटी लोक आहेत की जे टेनिस खेळ जाणतात, 5 लाख दरवर्षी शिकायला सुरुवात करतात, त्यातले 5,000 व्यावसायिक टेनिस खेळायला शिकतात, फक्त 500 ग्रँड स्लॅम मध्ये प्रवेश करतात, 50 विम्बल्डन साठी पात्र होतात जे सेंटर कोर्टवर खेळू शकतात, 4 सेमीफायनल मध्ये प्रवेश करतात, 2 फायनल मध्ये प्रवेश करतात आणि 1 पारितोषिक जिंकतो. मीच का? 50 कोटी लोकांमध्ये मलाच ते पारितोषिक का मिळालं? ती जशी भगवंत. आणि जर आपण खरंच विम्बल्डन किंवा असे खेळ पाहिले किंवा ज्यांना यश मिळतंय आणि ज्यांना यश मिळत नाही त्यांच्या कॅपॅबिलिटीज आपण पाहिल्या, त्यात काय खूप मोठा तफावत नसते. म्हणून तर विम्बल्डनमध्ये जो हारतो तो परत दुसऱ्या वर्षी जिंकतो सुद्धा, एकच जिंकत जिंकत जात नाही आणि म्हणून तर चुरस असते. तर त्याचं म्हणणं आहे की मग मीच का तो? जर भगवंतांनी मला तिथे सिलेक्ट केलं तर इथे सिलेक्ट केलं तर माझा भगवंतांवर राग नाही, त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी एथिस्ट व्हायची गरज नाही असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे हेही सिलेक्शन, जर माझं कॅन्सरमध्ये सिलेक्शन भगवंतांनी केलं असं जर तुमचं म्हणणं असेल तर हेही सिलेक्शन भगवंतांनीच केलंय. आणि जर कॅन्सरमधलं सिलेक्शन माझ्या कर्माने असेल, जर हे यश मी माझ्या कर्माने कमवलं असं जर तुमचं म्हणणं असेल माझ्या कॅपॅबिलिटीजवर, तर हे सुद्धा माझंच कर्म आहे असं त्याचं म्हणणं होतं. तर मग भगवंत आपल्या सुखाला आणि दुःखाला जबाबदार आहेत का? काय मत आहे, हो किंवा नाही? नाही. हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं भगवद्गीतेमध्ये थोडंसं आणखीन खोल जावं लागेल. भगवद्गीतेमध्ये आपण पाच विषयांबद्दल विशेष करून अभ्यास करतो. ईश्वर कोण आहे हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. सातवा अध्याय पासनं तर बाराव्या अध्यायामध्ये ते विशेष करून सांगितलेलं आहे. जीव कोण आहे, म्हणजे आपण शरीर आहोत का आत्मा आहोत, आणि आत्मा असेल तर आपण भगवंतांचे अंश आहोत का काय आहोत, हे सगळं जीव हे दुसऱ्या अध्यायामध्ये तिसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे. प्रकृती ह्याचं वर्णनही भगवद्गीतेत आलंय, काळाचं वर्णन भगवद्गीतेमध्ये आलंय, आणि कर्माचं वर्णन भगवद्गीतेत आलंय. यामधलं ईश्वर, जीव, प्रकृती आणि काळ हे फिक्स आहेत, हे काही कोणी बदलू शकत नाही, हे शाश्वत आहेत, आपल्या हातात कर्म आहेत. तर आत्तापर्यंत आपण ईश्वर आणि जीव ह्याबद्दल भरपूर माहिती घेतली आहे. आज आपण प्रकृती, काळ आणि कर्म ह्या तीन गोष्टींबद्दल एक थोडीशी इंट्रोडक्शन बघूया, की जेणेकरून आपल्याला मग कर्माचे सिद्धांत काय आहेत हे थोडंसं कळेल. तर प्रकृती म्हणजे भौतिक जग, हा आपल्या शास्त्रांनुसार पूर्ण भगवंतांनी जी काही क्रिएशन केलेलं आहे, जे काही निर्माण केलेलं आहे, त्याचा एक चतुर्थांश भाग आहे. तीन चतुर्थांश भाग हे आध्यात्मिक जगत आहे. जसं पृथ्वीवर फक्त एक तृतीयांश भाग जमीन आहे आणि उरलेला दोन तृतीयांश भाग पाणी आहे, तर तसंच भगवंतांच्या सृष्टीचा केवळ एक चतुर्थांश भाग हा भौतिक जग आहे. तर मग हा तीन चतुर्थांश एक चतुर्थांश जर क्लासिफिकेशन असेल, तर मग आपला आत्मा किंवा आपण जे इथे आलेलो आहोत ते कुठून आलो आहोत, इथेच निर्माण झालेलो आहोत का कुठनं दुसरीकडनं आलेला आहे, तर हा प्रश्न विचारण्यासारखा आहे. तर साधारण रचना म्हणजे आता हे असंच्या असं दिसणार नाही, हे आपल्याला शास्त्रांवरनं काढलेलं एक चित्र आहे आणि हे खूप मोठं आहे, मी ते कन्साइज करून टाकायचा प्रयत्न केलाय. तर आध्यात्मिक जगत ज्याला वैकुंठ असं म्हणतात, म्हणून कोणी गेलं जे साधारण विठ्ठलाचे भक्त किंवा वारकरी संप्रदायामध्ये कोणी गेलं तर त्यांना कैलासवासी नाही म्हणत, वैकुंठवासी म्हणतात. तर वैकुंठ ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे वै म्हणजे नाही, आणि कुंठ म्हणजे जिथे कुंठन किंवा जिथे त्रास कष्ट नाहीत ते वैकुंठ. आणि भौतिक जगाला त्यामुळे तर हे वैकुंठ, तर हे कुंठ की जिथे त्रास आहेत आपल्याला ते कुंठ, म्हणून आपण दुःखालयम अशाश्वतम जे म्हटलेलं आहे ते त्याच्यासाठीच म्हटलेलं आहे. तर आत्मे म्हणजे आपण हे आध्यात्मिक जगातनं भौतिक जगामध्ये आलेलो आहोत. का आलेलो आहोत, फाईव्ह स्टार हॉटेलमधनं झोपडीत का आलो, काहीतरी कारण असेल, कोणीतरी धक्का मारून हाकललं असेल तरच. झोपडीतनं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाणं सोपं आहे, सहज शक्य आहे. तर आत्मा ह्या ठिकाणी का आला ह्याचं आपल्या शास्त्रांमध्ये जे वर्णन आहे ते आहे की भगवंतांपासून स्वतंत्र होण्याच्या इच्छा ज्या आत्म्यांना झाली, तर त्या आत्म्यांना भगवंतांनी त्यांच्यासाठी एक वेगळी सृष्टी निर्माण करून दिली, की जा बाबा तुला जर मीच तुला जर वेगळं काही एन्जॉय करायचं असेल तर मीच तुझ्यासाठी काहीतरी करून देतो. जसं आपल्याला लहानपणी आई वडील खेळणी आणून देतात की बाबा माझी मोठी कार तर काही तू चालवू शकत नाही, तू खेळण्यातली कार घे. म्हणजे हे वात्सल्यापोटी केलं, ते काय असं असूयेपोटी नाही केलं की अरे माझ्या विरुद्ध आहे का, थांब तुला हाकलूनच देतो. तर भगवंतांपासून स्वतंत्र होण्याची इच्छा जेव्हा आत्म्यांना होते तेव्हा त्यांना भौतिक जगात पाठवलं जातं. जर एखादा नोकर मालकापासून वेगळा होऊन भोग करण्याची इच्छा करत असेल तर त्याला चोर म्हटलं जातं आणि तो कायमच दुःख भोगतो. आणि म्हणूनच आपल्याला असं नेहमी असं आपण परम आनंद या स्थितीमध्ये कधीच नसतो, म्हणून आपण सगळ्यात पहिले आनंदाचा शोध का घ्यायचा हे सगळं आपण वर्णन केलं. आपल्याकडे असे कोणाकडे कार आहे आणि कारवर ड्रायव्हर आहे असं कोणी आहे का? इथे त्यांच्याकडे गाड्या आहेत आणि त्यांचा ड्रायव्हर पण आहे. तर तुम्ही जेव्हा गाडीमध्ये बसता आणि ए सी लावता तेव्हा ड्रायव्हरला स्वेटर घालायला कधी सांगता का? किंवा तुम्ही एखादी चांगली खूप क्लासिकल म्युझिकची कॅसेट आणली तर बाबा तू कानात बोळे घाल, कारण ती माझ्यासाठी आहे, तू कसं उपभोगतो ती? म्हणजे जर त्या त्यांनी नाही म्हटलं म्हणजे नाहीतर लक्षात नाही येणार की ते हो म्हणतात का नाही. जर जरी कधी कधी कसं असतं की प्रत्येक वेळी कुठलीही गोष्ट उपभोगण्यासाठी आपण त्याचे मालकच असले पाहिजे ही जी संकल्पना ही भौतिक जगातली आहे. आज तो ड्रायव्हर, आता माझ्याकडे गाडी आहे आणि माझ्या गाडीवरही ड्रायव्हर आहे आणि सध्या त्याची स्थिती अशी आहे की मी कधी गाडी चालवायला गेलो आणि कुठे टच झाली तर तो मला विचारतो काय, मी म्हणतो चुकलो बाबा. तर तो ड्रायव्हर केवळ चांगली गाडी चालवतो आणि मालकाच्या बरोबर आहे म्हणून तो एसी उपभोगू शकतो, ती मर्सिडीज गाडी असेल तर त्याचा स्टेटस तो उपभोगू शकतो, नंतर त्याच्याबरोबर ती ज्या एकदम हायफाय जो स्टिरिओफोनिक चांगला बुफर असलेला त्याचा जो काय ब्लाउपॉंगचा जो कॅसेट प्लेअर असेल किंवा सी डी प्लेअर असेल तर त्याची तो गाणी उपभोगू शकतो. कुठपर्यंत? जोपर्यंत तो त्या मालकाच्या सेवेमध्ये आहे तोपर्यंत. पण उद्या मालक उतरल्या तो गाडी घेऊन पुढे निघून गेला तर लगेच 3 पोलीसच्या गाड्या मालकाने सांगितल्या त्याच्या मागे लागतील आणि त्याला जेलमध्ये टाकलं जाईल. तर कधी कधी आपली स्वतंत्र वृत्ती जी आहे तीच आपल्याला घातक ठरते आणि तिथे आपण भौतिक जगामध्ये त्याच्यामुळे आलेलो आहे. दुसरं उदाहरण आहे की जसं आई स्वयंपाक करत असताना मुलगी बघते आणि म्हणते आई मलाही स्वयंपाक करायचा, तूच का म्हणून स्वयंपाक करणार, मी पण स्वयंपाक करणार. मग आई म्हणते अगं सुरी नको घेऊ, सुरीने बोट कापेल, गॅसची जाऊ नकोस, भात भाजेल. ती म्हणते नाही नाही मला पण स्वयंपाक करायचा. मग आई काय करते, भातुकलीचा खेळ आणून देते. मग ती मुलगी भातुकलीच्या खेळामध्ये इतकी मशगूल होते, मग ती तिथे ती सगळे वेगवेगळे पंचपक्वान्न छप्पन भोग बनवते पण 4 तास होतात खेळता खेळता तिला भूक लागते आणि मग तिला भूक लागली की ती पळत पळत आईकडे येते, आई मला भूक लागली. आई म्हणते झालं नसेल, झाला असेल ना तुझा स्वयंपाक, पण म्हणते नाही त्यात काय, ते सगळं खोट आहे. म्हणून आपण पळत पळत असे भगवद्गीता कोर्सला किंवा कुठेतरी जातो की जेव्हा आपल्याला भूक लागते तोपर्यंत आपल्याला असं वाटत असतं की मी जे काय करतो आहे तेच सर्वस्व आहे आणि त्याच्यातनं मला काहीतरी मिळेल काहीतरी मिळेल असं वाटत राहतं. पण जेव्हा कळतं की खरंच आतनं भूक लागली की मग कळतं की बाबा आपलं खरं आता ओरिजिनलकडे जायला पाहिजे, आता आर्टिफिशियल बस झालं. तर हा एक उदाहरण दिलेलं आहे की म्हणून आपण, मी पहिल्याच दिवशी मी म्हटलं होतं की आपण आनंद शोधतो का आहोत, कारण आपण आनंद उपभोगलेला आहे आणि म्हणून तो शोधतो आहोत आणि तो नको त्या जागी शोधतो, फक्त एवढाच फक्त प्रश्न आहे. आपण म्हटलं आहे की भौतिक जग हे दुःखालयम अशाश्वतम आहे, मग भगवंतांनी ते असं का बनवलं, त्यांना सुखालयम शाश्वतम का नाही बनवलं? भगवंत जो सर्व शक्तिमान सर्वज्ञ आणि दयाळू आहेत तर त्यांना जे रिबेलियस आत्मे होते त्यांच्यासाठी सुद्धा दया यायला काही हरकत नव्हती. पण ही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. जसं आपण गुरुकुलामध्ये जातो ते गुरुकुलामध्ये जाऊन तिथेच राहण्यासाठी जात नाही तर तिथनं शिकून परत बाहेर येण्यासाठी जातो, तर तशी ही एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. आपण एक उदाहरण घेऊया की आपल्याला एक शहराचं प्लॅनिंग करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग मला अपेक्षित आहे. जर एका शहराचं प्लॅनिंग करायचं असेल तर आपल्याला काय काय लागतं? एक शहर वसवायचं आहे आणि तुम्हाला टाउन प्लॅनिंगमध्ये सगळ्यांना नोकरी मिळाली आणि एक एक गोष्ट सजेस्ट करायला त्यांनी सांगितली, तुम्ही सांगाल तसं. आता कसं की आता कस्टमाइज्ड असतं ना सगळं, कस्टमर डिमांडवर सगळं असतं. तर आता कस्टमर डिमांड की आता आपल्याला एक सिटी बनवायची आहे, एस्टॅब्लिश करायची, ते तर काय काय लागेल एक एक जर सांगितलं तर बरं होईल. हा, पाण्याची सोय लागेल आणि ते खारं नाही, गोड्या पाण्याची सोय लागेल. पहिले जमीन लागेल, ओके. इलेक्ट्रिसिटी लागेल, पॉवर लागेल, रस्ते लागतील, अजून हॉस्पिटल्स लागतील, माणसं यायची आहेत, अजून इमारती नाही झाल्या, हॉस्पिटल पहिले आलं नाही तर व्यक्ती जाऊ दे, आपल्याला वस्तूच ठेवायच्या आहेत डायरेक्ट. मग उद्या तुम्ही गवंडी लागेल, मग गवंडीला स्वयंपाक करायला गवंड्याला बायको पण लागेल वगैरे असं कराल तुम्ही, तसं नाही. मार्केट लागेल, अजून पण परत कोणी इमारती बांधलेली नाही तर माणसांना राहायला, घर बांधायला लागतील. हा नाही, आपण व्यक्तींबद्दल म्हणत, आपण फक्त वस्तूंबद्दल बोलतोय म्हणूनच मी म्हटलं 20% जागा ओपन ठेवावी लागेल. आपण 40% ठेवू, चालेल, मोकळं करू. अजून शाळा लागेल, सांगा. ओके, आपण तेच करतोय, मास्टर प्लॅन मध्येच टाकतोय हे. आपण म्हटलं की लगेच काय मोठ्या बिल्डिंग इथे उभ्या नाही राहणार, मास्टर प्लॅनच चाललाय. फायनान्स लागेल, ओके, नाही ते येईल हो, पण शहर म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय काय वस्तू येतात ते मला पाहिजे. मंदिर लागेल, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज लागेल, म्हणजे बस स्टँड, रेल्वे स्टेशन लागेल. अजून काही झालं? ओके, सांडपाण्याची व्यवस्था करायला लागेल, आणि ते पाणी सगळं शुद्ध करूनच नदीत सोडता येईल असं पाहिजे, आपल्या गोदावरी सारखं नको. वृक्षारोपण करावं लागेल. अजून मनोरंजनासाठी काही का? मंदिर बस झालं मनोरंजनाला, आणखीन काही गरज नाही. बगीचे बनवावे लागतील. अजून चित्रपट गृह लागतील, नाट्यगृह लागतील. अजून काय काय सिस्टम्स लागतील? अजून तुरुंग लागेल म्हणतात ते. काय कॉन्फिडन्स आहे पहा ना. आणखीन हे म्हणे, हे बरोबर म्हणतात म्हणे, ते आधी पाहिजे. राजकारण्यांसाठी तुरुंग पाहिजे म्हणतात. तर म्हणजे आपण एक सामान्य कलियुगामधले जीव आहोत, तरी सुद्धा एखाद्या गावाचं प्लॅनिंग करताना आपण त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट आणि तुरुंग सांगतो. काय काय लागेल मी काही लिस्ट केली आहे. इमारती पाहिजे, चित्रपटगृह पाहिजे, इस्पितळ पाहिजे, महाविद्यालय, क्रीडा संकुल, मॉलला मराठीत शब्द नाही आहे आपल्याकडे, क्रीडांगण पाहिजे, रस्ते पाहिजेत, पूल पाहिजेत. हा हो, आता मंदिर म्हटलं की अपेक्षा अशी आहे की मंदिरांनी धार्मिक संस्कार केंद्र म्हणून राहावं. आपल्याकडे ती अपेक्षा पूर्ण होत नाही ही गोष्ट वेगळी आहे. मी ते मंदिरात सगळं पकडलं बघ, की आध्यात्मिक मठ मंदिर वगैरे सगळं एकत्रच पकडलं. तर तुमचं म्हणणं बरोबर आहे की कारागृह पण पाहिजे. कारागृह का पाहिजे? गुन्हेगारीला आळा बसण्याकरता, शिस्त लागण्याकरता. सर्वसामान्य माणसाला त्या शहरामध्ये राहताना सेफ वाटावं म्हणून. म्हणजे आज आपण इथे सेफली का बसलोय? नाशिक रोड सेंट्रल जेल आहे म्हणून, असं आहे का? नाही. पण मुळातच कारागृह का हवं? हा, गुन्हे होतीलच असं धरूनच आपल्याला शहराचं प्लॅनिंग करावं लागेल का? कारण आपल्याला माहिती आहे की नियम घालून देणारे नियम मोडणारे असणारच आहेत, आणि म्हणून त्यांना सुधारण्यासाठी आणि दुसऱ्यांना वचक बसावं म्हणून तुरुंगाची व्यवस्था ही असलीच पाहिजे. तुरुंगाचं पहिलं प्रयोजन हे त्यांना सुधारणं हे आहे, त्यांना आतमध्ये बिर्याणी देणं हे नाही. मग तसंच एक कारागृह आहे, त्याला दुर्ग म्हणतात. दुर्ग म्हणजे जिथनं बाहेर पडू शकत नाही, दुर्गमन जिथे आहे तिथे त्याला दुर्ग म्हणतात. आणि दुर्ग याची जी अधिष्ठात्री देवी आहे ती आहे दुर्गा. आणि ही कुठल्या कारागृहाची जेलर आहे? भौतिक जगाच्या. आणि जर भौतिक जग हे जर कारागृह असेल तर तिथे मला कम्फर्ट्स पाहिजेत, मला तिथे लक्झुरियस आयटम्स पाहिजेत, आणि मला सतत सुखातच इथे राहायला पाहिजे असं म्हणणारे आपल्यासारखे कैदी बरोबर म्हणतायत का चूक म्हणतायत? कारण जर आपल्याला सुधरवायचं असेल इथे तर इथे आपल्याला शिस्तीतच राहावं लागेल. त्यातही दोन प्रकारचे कैदी असतात, एक म्हणजे तरी सुद्धा स्वतःची मनमानी करणारे असतात, आणि दुसरे असतात ते जेलर जे नियम असतात आणि जेलरला ज्या पोलीस डिपार्टमेंटने नियम घालून दिले त्याच्या अनुषंगाने काम करणारे असतात. मग त्यांना जरा चांगले कंपार्टमेंट्स मिळतात, मग त्यांना खडे फोडायला नाही जावं लागत, मग त्यांना शिलाई काम करायला लागतं, प्रिंटिंग प्रेस चालवायला मिळतं. तर जे त्या नियमांच्या अलाईन चालत आहेत त्यांना कम्फर्ट्स आहेत, जे नाही आहेत त्यांना आणखीन बरेच त्रास भोगायचे आहेत. कैद्याला सगळ्यात अगोदर काय दिलं जातं? कैदी हा आयडेंटिफाय कधी होतो? त्याला पहिले ड्रेस दिला जातो. आपल्याला काय दिलं जातं? जेव्हा आत्मा येतो खाली तेव्हा त्याच्या गुण आणि कर्मानुसार त्याने काय गुन्हा केला आहे आणि कितपत केला आहे त्यानुसार आपल्याला वेगवेगळे शरीर दिले जातात. म्हणजे जर कोणी म्हटलं की भगवंतानेच का स्विमिंग करायचं, मी का नाही स्विमिंग करायचं, मग त्याला एखाद्या वेळेस मासा होतो शरीर मिळत असेल एक्सेट्रा एक्सेट्रा. आपल्या पद्मपुराणामध्ये 84 लाख योनींबद्दल सांगितलेलं आहे. ह्या 84 लाख योनी अजून शास्त्रज्ञांनी आयडेंटिफाय केलेल्या नाहीत, ह्या जास्त आहेत. त्याचं क्लासिफिकेशन पण दिलंय, जलजा नवलक्षाणी स्थावरम लक्ष विंशती कृमया रुद्र संख्या संख्याकाम पक्षिणाम दशलक्षणाम त्रिशलम लक्षाणी पशवा चतुर्लक्षाणी मानुषा. म्हणजे माणसाच्या सुद्धा 4 लाख जाती आहेत असं आपलं शास्त्र सांगतं. 9 लाख पाण्यामधले जीव आहेत, 20 लाख न हलणारे जीव आहेत, मग त्याच्यामध्ये मशरूमपासनं तर मोठ्या मोठ्या झाड्यांपर्यंत किंवा समुद्रामध्ये ज्या वेली वगैरे आहेत ते आहेत. 10 लाख 11 लाख आहेत ते किडे आणि सरपटणारे जीव आहेत. 10 लाख पक्ष्यांच्या जाती आहेत, 30 लाख चल प्राण्यांच्या जाती आहेत आणि 4 लाख माणसांच्या जाती आहेत. आता ह्या जाती ज्या केलेल्या आहेत त्या असं नाही की होमो सेपायन्स म्हणजे पूर्ण सगळी जात. त्याच्यामध्ये सुद्धा आपण म्हटलं तर चायनीज वेगळे आहेत, जॅपनीज वेगळे आहेत, किंवा इंडिया भारतामध्ये सुद्धा जर आपण आदिवासी पाहिले तर ते वेगळे आहेत, जे नेपाळ बॉर्डरला राहणारे ते वेगळे आहेत, तामिळनाडूतले वेगळे आहेत. तर अशा बारीक बारीक कॅरेक्टरिस्टिक्सनुसार त्यांचं आणखीन बारीक वर्गीकरण केलंय. एखाद्या वेळेस कुठल्या नक्षत्रावर कोणी जन्मलंय त्याच्यावरनुसार त्यांचं वर्गीकरण असू शकतं, कारण 4 लाख एवढं डिव्हिजन होणं हे आत्ता तरी आपल्या शास्त्राच्या दृष्टीने अवघड आहे. तर आता भौतिक जग जर आपण कारागृह म्हटलं तर कारागृहात पोशाख झाल्यानंतर दुसरं जे आपल्या बरोबर आपली साथ निभवायला असतं ते म्हणजे बेड्या. मग हे भौतिक जग जर तुरुंग असेल तर ह्या बेड्या काय आहेत? तर आत्म्याला ही भौतिक प्रकृती 3 गुणांमध्ये बांधून ठेवते, त्याला सत्वगुण रजगुण आणि तमोगुण म्हणतात. तमोगुणाची तुलना आपण लोखंडी बेड्यांबरोबर करू शकतो, रजगुणाची तुलना आपण तांब्याच्या बेड्यांबरोबर करू शकतो आणि सत्वगुणाची तुलना आपण सोन्याच्या बेड्यांबरोबर करू शकतो, पण बेड्या या बेड्या आहेत. तमोगुण रजोगुण आणि सत्वगुण ह्याचं पूर्ण डिटेल इलॉबरेट डिस्क्रिप्शन भगवंतांनी 17व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे की कुठला व्यक्ती हा सत्वगुणी आहे, कुठला व्यक्ती हा रजोगुणी आहे, कुठला व्यक्ती तमोगुणी आहे. पण सध्या कलियुगामध्ये हा व्यक्ती पूर्ण सत्वगुणी, हा व्यक्ती पूर्ण रजोगुणी असं कधी नसतं. आपल्यामध्येच तो बॅलन्स इम्बॅलन्स चालू असतो. जसं वातपित्त कफ ह्याचा जो बॅलन्स इम्बॅलन्स ऋतूनुसार बदलतो, सकाळ दुपार संध्याकाळी वेगवेगळा असतो, किंवा आपण काही खाल्लं की तो बदलतो, काही पंचकर्म केलं की परत बदलतो, तसंच हे सत्वरजतमगुणाचं पण आहे. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्या आत्ता सगळ्यांमध्ये सत्वगुण जरा जास्त असेल, जर आपण कुठल्या 31st पार्टीच्या ज्या साईटवर गेलो किंवा कुठे रेव पार्टी चालली असेल तिथे जर आपण बघायला गेलो, त्या पार्टीत मजगूल व्हायला नाही फक्त बघायला, तर तिथे तमोगुणाचा प्रभाव हा खूप जास्त वाढलेला दिसेल. मोठमोठ्या फॅक्टऱ्यांमध्ये जेव्हा खूप मोठं भरपूर प्रेशर असतं कामाचं तेव्हा रजोगुणाचा प्रभाव वाढलेला असतो. तर त्याच्यामध्ये सगळेच काय रजोगुणी असतात असं नाही, पण ओव्हरऑल त्या वातावरणाचा तो परिणाम असतो. तर ह्या 3 बेड्यांनी आपल्याला ही जी प्रकृती आहे ती नाचवत असते. आपल्याला असं वाटत असतं की आपणच काम करतो आहे, पण 3 ह्या ज्या प्रकृती आहेत सत्व रजतम त्या आपल्याला त्यांच्या कठपुतलीसारखं नाचवत असतात. म्हणून आपली जीवनपद्धती जर तमोगुणापासनं सत्वगुणापर्यंत येण्याची असेल तर आपण त्याच्या पुढचा भगवत साक्षात्कार करायला जास्त सोयीचं होतं. हे भौतिक प्रकृतीचे तीन गुण आहेत. सत्वगुण म्हणजे जेव्हा आपल्याला दुसऱ्याची दया येते, दुसऱ्यासाठी काही करावंसं वाटतं किंवा एखादी चांगली गोष्ट शिकून आत्मसात करावीशी वाटते तर तेव्हा आपण सत्वगुणात आहे असं समजावं. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मला का मिळत नाही त्याचा राग येतो किंवा ती मिळवलीच पाहिजे म्हणून आपण कष्ट करायला लागतो, अति कष्ट करतो, तेव्हा ती रजोगुण समजावा. आणि जेव्हा आपल्याला काहीच करावं असं वाटत नाही, संसार असार आहे, सगळं दुःखमय आहे आणि मी आता होपलेस हेल्पलेस आहे आणि फक्त सुसाईड ह्याच माझ्यासाठी एकमेव पर्याय आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा आपण तमोगुणात आहोत असं समजायला पाहिजे. निद्रा, आलस्य आणि भ्रम ह्या तीन तमोगुणाचे लक्षण आहेत. तर असे तीन याच्यामध्ये मग आहार वेगवेगळा आहे, दान कसं करायचं ते तीन गुणामधलं आहे, पूजा अर्चा तीन गुणामध्ये आहे, कुठली देवी देवता सुद्धा तमोगुणात, रजोगुणात आणि सत्वगुणात आहेत. जसं काली देवी आहे, दुर्गेचंच रूप आहे, ती तमोगुणातली आहे, तमोगुणी लोकांनी त्याची पूजा करावी म्हणून तशी आहे. किंवा शंकराचाच एक काळभैरव आहे जे रूप आहे ते तमोगुणातलं आहे, तर ते तमोगुणी लोकांनी सुद्धा कमीत कमी काहीतरी म्हणून तरी भगवंतांपर्यंत यावं ह्यासाठी ती केलेली सोय आहे. पण ते सुद्धा रिबेलियस आत्मे असल्यामुळे त्या तिथेही जाऊन ते आणखीन तुम्ही प्या आणि मी पितो असंच मागतात, हा प्रॉब्लेम आहे. एकाच कुटुंबात प्रकृतीचे तीन गुण आपल्याला बघायला मिळतात. आणखीन क्लिअर उदाहरण होईल. रजोगुणी रावण अत्यंत कामुक, एकदम स्वार्थपरायण, प्रौढी असलेला, भले तो हुशार होता पण त्याचा त्याने उपयोग करू शकला नाही कारण त्याचा रजोगुण फार प्रबल होता. सत्वगुणी विभीषण, त्याला सारासार विवेकबुद्धी होती म्हणून तो भावाविरुद्ध भगवंतांना जाऊन मिळाला. म्हणजे अख्ख्या लंकेमध्ये तेव्हा अशी शंका वाटत असेल की बाबा हा काय, हा फितूर आहे, म्हणजे ऍक्च्युली राक्षसांच्या बाबतीत हा फितूर होता. पण त्याच्यामुळे ती उलट नंतर जे कोणी चांगले राक्षस होते त्यांची सत्ता राहिली नाही, तर सगळेच मेले असते. आणि तमोगुणी कुंभकर्ण, 6 महिने झोपणं याला तमोगुणाशिवाय पर्याय नाही. आपण ठरवून बघा की मी 6 महिने झोपतो म्हणून, फक्त मध्ये उठीन खाईन आणि झोपीन असं जरी केलं तरी सुद्धा आपण 27 तासाच्या वर नाही करू शकत. तर तमोगुण म्हणजे आपण ह्या तीन उदाहरणं का दिली, कारण मग ह्यात आपण कुठे बसतो हे आपल्याला सहज कळेल. हे झालं प्रकृती. दुसरा झाला काळ. काळ ही एकमेव अशी गोष्ट आहे की ती परत येत नाही. आणि लोक गेलेले म्हणजे पैसे कमवण्यासाठी ह्या काळाचा उपयोग करतात. ही सगळ्यात दुःखाची गोष्ट आहे की जे गेलेली वस्तू परत येऊ शकते, म्हणजे द थिंग विच इज रिकवरेबल, टू रिकवर दॅट थिंग वी आर स्पेंडिंग समथिंग विच इज अनरिकवरेबल. म्हणजे लॉजिकली इकॉनॉमिकली हे फार चुकीचं आहे. आर्य चाणक्य म्हणतात की आयुष्य क्षण एकोपी न लभ्यते सुवर्ण कोटी बीस. म्हणजे आयुष्याचा एक क्षण सुद्धा सुवर्ण कोटी म्हणजे 1 कोटी सुवर्ण मुद्रांनी आपल्याला परत येऊ शकत नाही. म्हणून आपले संत म्हणतात की काळ चालला धरी त्याला तयाला करी आपुला फायदा, उद्याचा नको करू वायदा. की सूर्यासही नाही ती उद्याच्या उदयाची शाश्वती. म्हणून म्हणतो की कल करेसो आज कर, आज करेसो अब. पण काय चांगल्या गोष्टी, ज्याने आपलं नित्य चांगलं होईल त्या गोष्टी. तर भगवंतांचा एक रूप काळ आहे. आणि जर आपण भगवंतांच्या आयुष्यभर आपण भगवंतांना भजलं नाही तर हा काळ मृत्यूरूपी, मृत्यू सर्व हरश्याहम असं भगवंत भगवद्गीतेत म्हणतात की अल्टिमेटली तुम्हाला मला भेटायचंच आहे ह्या ना त्या रूपामध्ये. तर आपलं कालचक्र कसं आहे, जन्म होतो मग वाढ होते, आपण ती वाढ टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो मग प्रजोत्पादन होतं, मग हळूहळू ऱ्हास होतो आणि नंतर मृत्यू होता. आणि ह्याला आपण कालचक्र का म्हटलंय, कारण आपल्या वैदिक सभ्यतेमध्ये काळ हा चक्रीय आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे मग सत्ययुग, मग त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, परत सत्ययुग, हा जो चक्रीय गतीने फिरतो. आपल्याकडे तसं म्हटलं तर भौतिक शास्त्रात, भूगोलात अनेक चक्रीय सिद्धांत आहेत, जसं मास अँड एनर्जी आर इंटरकन्व्हर्टेबल. मास कॅन बी कन्व्हर्टेड इन टू एनर्जी अँड देन एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इन टू मास. तसंच आपलं पावसाचं चक्र आहे, बाष्पीभवन होतं, ढग तयार होतात, पाऊस पडतो, परत समुद्राला मिळतं, परत बाष्पीभवन होतं. तसंच रसायनशास्त्रामध्ये सुद्धा चक्र आहे की सूर्यप्रकाशामुळे कार्बोहायड्रेट्स तयार होतात, ते त्याच्यात तेव्हा कार्बन डायऑक्साईड घेतला जातो, परत ते कार्बोहायड्रेट्स आपण जेव्हा वापरतो जळतात तेव्हा कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो, ऑक्सिजन वापरला जातो. असे अनेक चक्र आहेत. तर तसंच आपल्याकडे काळाचं पण चक्र आहे. आणि म्हणून सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग हे युग आहेत. पण ह्या युगांमध्ये फार फरक आहे. जसं उदाहरण द्यायचं झालं तर सत्ययुगामध्ये, सत्ययुगात दरवाजांवर लिहिलं असायचं अतिथी देवो भव. मग त्रेतायुग आलं, त्रेतायुगामध्ये देव बीव अतिथी म्हणजे फार झालं असं वाटायला लागलं त्यांना. मग त्यांनी फक्त सुस्वागतम लिहिलं, म्हणजे या बा तुम्ही आले तर आम्हाला काही त्रास नाहीये. मग द्वापारयुग आलं, द्वापारयुगामध्ये थोडासा स्वार्थ आणखीन वाढला, त्यांनी लिहिलं शुभ लाभ, म्हणजे तुम्हालाही लाभ हो पण तुमच्यामुळे मलाही लाभ हो, माझं नुकसान आणि तुमचा लाभ असं नको. आता कलियुगामध्ये काय लिहिलेलं असतं, कुत्र्यापासून सावध राहा. मी खोटं नाही सांगत, मी एका फाटकावर असंही लिहिलं होतं की कुत्रा काय मालकापासूनही सावध राहा, फारच झालं. तर असं हळूहळू जसं ह्या गोष्टीचा ऱ्हास होत गेला तस तसं आपला अनेक ठिकाणी ऱ्हास होत गेला. त्यामुळे कलियुगासाठी स्पेशल ट्रीटमेंट असेल तरच आपलं काही स्कोप आहे आपल्याला, आणि ती स्पेशल ट्रीटमेंट काय ती आपण नंतर बघणार आहोत. मग आता जेव्हा आपल्याला काळ कळलेला आहे, प्रकृती काय कळलेलं आहे, आत्मा काय कळलेला आहे आणि ईश्वर काय कळलेला आहे, तेव्हा कर्माची व्याख्या करणं फार सोपं आहे. काळाच्या प्रभावाखाली आणि प्रकृतींच्या तिन्ही गुणांच्या नियंत्रणात जीवात्मा जे काही करतो त्याला कर्म असं म्हणतात. जरी तो स्वतःला करता असं समजत असला तरी आपल्या शास्त्रांनुसार तो करता नाही, पण तो स्वतःला करता मानतो आणि जे काय होत असेल त्याचं मीच भोगता आहे किंवा मलाच त्याचा त्रास होणार आहे असा त्रास करून घेतो आणि म्हणून सुखी होत नाही. आणि कर्माचे नियम तर फार सोपे आहेत. हा पहिला नियम आहे, न्यूटनचा तिसरा नियम. प्रत्येक क्रियेला समान परिमाणाची पण विरुद्ध दिशेने अशी प्रतिक्रिया असतेच. काय? इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. आपण कर्मांच्या नियमाचे प्रारंभिक ज्ञान घेऊ. पहिलं आहे चांगलं कर्म, म्हणजे आपण आपल्या नीतीनुसार जे काय कर्म करतो, नेहमी खरं बोलतो, दुसऱ्याची कुठली वस्तू हडपून घेत नाही, प्रॉफिटही कमवायचा असेल तर जेवढा योग्य आहे तेवढा प्रॉफिट कमवतो, एक्सेट्रा एक्सेट्रा, त्याला पुण्यकर्म म्हणतात. तसेच अनेक वेगवेगळे कुलाचार, कुलधर्म, लोकांना जेवायला बोलवणं, पाणपोया उघडणं, अन्नछत्र चालवणं, हॉस्पिटल बांधणं, हे सगळं 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 ह्याच्यामध्ये येतं. आणि जर असं पुण्यकर्म आपण केलं तर आपला पुण्यसंचय भरपूर होतो, आणि पुण्यसंचय भरपूर झाला की आपल्याला लकी ड्रॉची कूपन्स मिळतात, म्हणजे तुम्हाला क्रेडिट डेज मिळतात की एवढे डेज तुम्ही आता यू गो इन पॅराडाईज अँड एन्जॉय. मग ह्या जन्मानंतर आपण स्वर्गामध्ये जातो आणि स्वर्गामध्ये मग तिथे मग क्रेडिट पॉईंट्स मिळत नाहीत, फक्त तिथे डेबिट होत जातात. म्हणजे गंधर्वाबरोबर गाणं शिकलो 500 पॉईंट्स गेले, नंतर आणखीन काय 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 केलं, सोमरस का चस्का लिया 5 पॉईंट गेले. असं करता करता जेव्हा आपले सगळे पुण्य संतात तेव्हा भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विचंती, पुण्यक्षीण झाल्यावर तो व्यक्ती पुन्हा मरते लोकांमध्ये येतो. म्हणजे जर आपण असं म्हटलं की आता स्वर्गात जाऊ आणि स्वर्गातनं मला मुक्ती मिळेल तर तसं नाहीये. म्हणजे पुण्यकर्म सुद्धा आपल्याला भोगावे लागतात एका अर्थी. फक्त पापच कर्म भोगावे लागतात असं नाही, पण पुण्यकर्माचा भोग जरा चांगला असतो म्हणून कमीत कमी पुण्य तरी करावं असं. दुसरं आहे वाईट कर्म, पापकर्म. जसं आता इथे हा माणूस मांसाहार करतो आहे, किंवा कोणी खून करतं, बलात्कार करतं, किंवा उगच प्राण्यांना वनस्पतींना निसर्गाला त्रास देतं, खोटं बोलतं, घर जाळतं, जे काही आपल्या इंडियन पिनल कोडमध्ये दिलेत ते सगळे गुन्हे, प्लस जे त्यांना गुन्हे वाटत नाहीत असे नशापान करणे, मांसाहार करणे, हे असं सगळं वाईट कृत्य असं त्याला म्हटलं जातं. आणि त्याच्यासाठी सुद्धा श्रीमद भागवतम मध्ये 5व्या अध्यायामध्ये 27 प्रकारचे नरक दिलेली आहेत. म्हणजे देर इज ऑल्सो स्पेशल रूम्स देअर. श्री श्री राधा मदन गोपाल भगवान की जय. म्हणजे असं नाहीये की सगळ्यांना ब्लँकेट ट्रीटमेंट आहे. जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या तुरुंगामध्ये सुद्धा जर कोणी पाकिटमार असेल आणि जो कोणी दरोडेखोर असेल त्या दोघांना सारखी ट्रीटमेंट दिली जात नाही. तर आपलं इतकं इनकम्प्लीट जे सिस्टम आहे त्याच्यामध्ये सुद्धा एवढं डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं, तर मग तिथं कम्प्लीट सिस्टीममध्ये तर असायलाच पाहिजे. इथे पण कर्माचे नियम लागत नाहीत. म्हणजे त्यांचे जे डेबिट बॅलन्स आहे ते क्रेडिट बॅलन्स झाल्यानंतर परत त्याला जन्म घ्यायला लागतो पृथ्वीवर. कर्माचे नियम आणखीन एक आहे की काही कर्माचे आपल्याला रिझल्ट हे तात्कालिक असतात आणि काही कर्माचे मात्र विलंबित असतात, प्रलंबित असतात. म्हणजे ज्यांचे प्रलंबित किंवा विलंबित रिझल्ट असतात ना, ते जर आपल्याला ह्या आयुष्यात भोगावे लागले तर त्याला आपल्याला सापडत नाही की मी काय केलेलं होतं. आणि म्हणून आपल्याला ती जी शंका येते की का चांगल्या लोकांबद्दल वाईट होतं किंवा वाईट लोकांचं चांगलं होतं, ह्या विलंबित कर्मफलांमुळे. पण हे नॅचरल आहे. जसं उदाहरणार्थ मोहरी आहे ती 3 महिन्यामध्ये पिकते. मोहरी पेरली की 3र्या महिन्यामध्ये आपल्याला मोहरी मिळते. पण नारळाचं झाड लावलं की जर तो मद्रासी किंवा सिंगापुरी नारळ नसेल बेचव, तर चांगला आपला चविष्ट कोकणातला किंवा केरळमधल्या नारळाला कमीत कमी 15 वर्ष लागतात. 10 ते 15 वर्ष ते नारळाचं झाड वाढतं आणि मग त्याला फळं यायला लागतात. तर साधं नारळाचं झाड लावलेलं असेल आणि तसंच जर रुद्राक्षाचं झाड लावलं तर 60 वर्षांनी फळं येतात. म्हणजे तुम्हाला रुद्राक्ष तुमच्या मुलांना हवी असतील तर तुम्हाला लावावी लागतात झाडं, आणि तुम्हाला आयुष्यात त्याचं फळ बघायला मिळत नाही. तर ह्याला म्हणतात की विलंबित कर्मफळ. तर साधारण त्याचा अंदाज येण्यासाठी एक छोटेसे व्हिडिओ क्लिप्स आहेत. तर जे इन्स्टंट कर्मफळ आहे ना, ते म्हणजे आपण रस्त्यावरनं एकाच्या कानाखाली लावली, कोणी ओळखीचा नाहीये, कोण आहे काय काही नाही, आलो ना एक कानाखाली लावली, तो काय करतो, तो एक मारतो. ही इन्स्टंट रिॲक्शन झाली. ही इन्स्टंट रिॲक्शन जरा नीट बघा. इन्स्टंट, त्यामुळे करू नये. पण काही प्रलंबित असतात. जसं बाळ जन्मायला सुद्धा 9 महिने लागतात, तशा ह्या पिकायला वेळ लागतो. विसरलेला आहे की आपण लहानपणी काय केलं होतं. पण नियम असा आहे की इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन ही आलीच पाहिजे. त्यामुळे जर आपण विसरलो एखादी गोष्ट केलेली, किंवा एखाद्याच्या जीवनामध्ये त्याने काय केलं होतं हे आपल्याला माहीत नसेल, तर त्याच्या बाबतीत असं का घडलं हा प्रश्न विचारताना आपल्याला पूर्ण इतिहास त्याचा जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त एक अर्धी बाजू ऐकून आपण जर देव आहे किंवा देव नाही, देव कृपाळू आहे किंवा देव दुष्ट आहे असं व्यक्त करणं हे आपलं अपरिपक्वता आहे असं आपण समजायला पाहिजे. धृतराष्ट्राचं फार महत्वाचं उदाहरण आहे की सर्व युद्ध झाल्यानंतर धृतराष्ट्र हा भगवान श्रीकृष्णांना विचारतो विदुरामार्फत की मी असं काय पाप केलं होतं की मला हे सगळं सहन करावं लागलं. तर तेव्हा भगवंत त्याला सांगतात धृतराष्ट्राला की 50 जन्मापूर्वी तू जेव्हा एक शिकारी होतास, व्याध होतास, तेव्हा तू एका जोडपी पक्षाच्या दोन्ही डोळे फोडले होतेस आणि त्यांचे 100 अंडी तू फोडली होतीस आणि तेव्हा त्याला खूप पाशवी आनंद झाला होता. 50 जन्मापूर्वी सी द कॅल्क्युलेशन, म्हणजे हे तर थोतांडच वाटेल, आपण 5 वर्षापूर्वीच विसरून जातो. पण 50 जन्मापूर्वी तर मग धृतराष्ट्र म्हणाला की 50 जन्मापूर्वी मी केलेलं तर 50 जन्म मी काय केलं म्हणलं, लगेच दुसऱ्या जन्मात द्यायला पाहिजे. पण मग तेव्हा भगवंत सांगतात की अरे तुला 100 मुलं होऊन त्यांना मारायचं असेल तर प्रत्येक पुत्र होण्यासाठी जे काही पुण्य करावं लागतं तू 50 जन्म पुत्र ते पुण्य संचय केलास आणि त्या 100 मुलांचं पूर्ण परवरिश करण्यासाठी तुला राजपद मिळायला पाहिजे होतं, त्याच्यासाठी जे पुण्य लागत होतं ते तू गोळा केलंस आणि मग तू आंधळा जन्मलास कारण तू त्याचे डोळे फोडले होतेस आणि मग तुझ्या 100 पुत्रांचा वध झाला. तर प्रत्येक वेळी जेव्हा आपण असं म्हणत असू की बाबा का, तर तेव्हा आपल्या ह्याच जन्मामध्ये आपलं असेल असं सांगता नाहीये. कारण शेवटी हे जे लॉजिक आहे ना हे शरीराशी आधारित नाही, आपण नेहमी आपल्याला शरीर समजत असतो त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. जसं मी मेडिकल कॉलेजला असताना किंवा मी इंटर्नशिप करत असताना माझ्याकडनं जर समज एका स्त्रीचा ती डिलिव्हरी करत असताना तिची डिलिव्हरी करत असताना मृत्यू झाला आणि त्याचा गुन्हा माझ्यावर असेल आणि जर पोलीस माझ्या मागावर आले आणि ते जर इथे येऊन म्हणाले की तुम्हाला तुम्ही चूक केल्यामुळे ती स्त्री वारलेली आहे किंवा तुम्ही खून केलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला पकडतोय, तर मी म्हटलं अहो तेव्हा मी शर्ट पॅन्ट घालत होतो, आता बघा मी धोतर कुर्ता घातलाय, तेव्हा मी पैसे कमवण्यासाठी करत होतो, पण आता तर मी सगळ्यांना चांगलं नॉलेज देतो आहे, सगळ्यांना कर्मबंधनातनं मुक्त करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही मला पकडून घेऊन चाललेत, तर पोलीस ऐकतील? एखाद्या चोराने एखादी कार चोरली आणि नंतर पोलीस मागे लागलेत म्हणून कार टाकून पटकन तो त्याच्या घरात गेला, कपडे बदलून बाहेर आला, तर पोलीस म्हणतील नाही 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 ते पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेल्या माणसानेच ते केलं होतं, आता तू पिवळा शर्ट आणि निळी पॅन्ट घातली म्हणजे तुला तुझा, असं पोलीस करतील? पण अल्टिमेटली जे कायदे आहेत इथले भौतिक कायदे हे शरीरासाठी आहेत, तसेच जे आध्यात्मिक कायदे आहेत ते आत्म्यासाठी आहेत. त्यामुळे जर आत्म्याने जर शरीर बदलली तर त्या कायद्यामध्ये काही फरक पडत नाही, जसं आपण कपडे बदलल्यामुळे इथल्या कायद्यांना काही फरक पडत नाही किंवा आपलं प्रोफेशन बदललं तरी पडत नाही. म्हणून ही जी अशी जी डिलेड रिॲक्शन येते तर त्याच्यामुळे आपल्याला जरा शंका निर्माण होते की असं का होतंय. आपण जर खेडेगावामध्ये गेलो तर तिथे एक धान्य साठवण्याची एक वेगळी सिस्टम असते, तिथे असं मोठं मातीचं असं एक काय म्हणतात त्याला कणगी ना, त्याला वरण आणि खालनं असे दोन्ही बाजूनी भोक असतात कणगी, आणि त्याच्यामध्ये ना साधारण जर मोठी बांधली असेल ना तर 500-600 किलो सुद्धा गहू मावू शकतात किंवा तांदूळ मावू शकतात, ती किती करायची ती असते. साधारण 1-2-3 एकर शेतकरी असलेला शेतकरी आहे की जो निम्म अन्न स्वतःसाठी ठेवतो, निम्म अन्न बाजारात विकतो, त्याचा साधारण जर साठा 150-200 किलोचा असेल तर त्या कणगीत त्याने टाकला की तो जसं लागेल तसं खालनं काढत जातो. समजा त्या शेतकऱ्याचं मागच्या वर्षीचं पीक हे अत्यंत उत्तम आलेलं आहे पण ह्या वर्षी पाऊस व्यवस्थित न झाल्यामुळे किंवा त्याने चुकीची बियाणं वापरल्यामुळे ते सध्याचं पीक चांगलं नाही आलंय, पण तरी त्याला त्या कणगीत तर टाकायचं आहे म्हणून त्याने कणगीमध्ये ते टाकलं, तर लगेच खालनं खराब दाणे येतील का? नाही येणार, कारण तो जेव्हा काढतोय ते खालनं तेव्हा ते मागच्या वर्षीचं क्रॉप तो घेतोय. आणि जर समजा दैवयोगाने पुढच्या वर्षीचं जर पीक अतिशय उत्तम आलं आणि तो म्हटला की आता अतिशय उत्तम पीक आलेलं आहे आणि ते त्याने कणगीत टाकलं आणि खाल्लं भारत, तर हे काय, मी एवढा चांगला आहे, पीक चांगलं आहे, मला हे चांगले खराब दाणे काय येत आहेत, तर ते त्यानेच कधीतरी टाकलेले आहेत. त्यामुळे जेव्हा आपण असं म्हणतो की चांगल्या माणसाच्या बद्दल वाईट का होतं, तर तेव्हा ते वाईट झालेलं असतं कधीतरी म्हणूनच वाईट होतं, नाही तर नाही होत. दुसरं एक आहे, ही पण एक गल्लत होऊ शकते की मला नियमांबद्दल अज्ञान आहे, मला माहीतच नाही की मांसाहार केल्याने असं होऊ शकतं, किंवा मला माहीतच नाही की दारू पिल्याने असं होऊ शकतं, किंवा मला माहीतच नाही की कोणाचा खून केल्याने. आता इंडियन पिनल कोड 302 ब IPC की धारा 302 अ और ब के हिसाब से आपको फाशी की सजा दी जाती है, आपल्या सगळ्या हिंदी पिक्चर मधला डायलॉग. तर जर कोणी खून केला आणि नंतर जर तिथे जाऊन असं नियम आहे होय मला माहीतच नव्हता, तर तो सुटू शकेल? नाही सुटू शकणार. जसं एखादा माणूस ऑफिसमधनं निघालाय, ही पश्चिम रेल्वे म्हणजे चर्चगेटवर आलाय आणि ट्रेन सुटतीये त्याला पटकन चढायचं आहे म्हणून तो जो डबा दिसेल त्याच्यात चढला आणि नेमका तो फर्स्ट क्लासचा होता, त्याच्याकडे ऑर्डिनरी तिकीट होतं, कुठला TC त्याला दंड केल्या वाचून सोडेल? काही कारण ऐकेल त्याचं की मी घाईत होतो, माझ्या लक्षात नाही आलं, हे पट्टे म्हणजे फर्स्ट क्लास आहे मला माहीत नव्हतं, मला वाचता येत नाही, प्रथम वर्ग पहिला दर्जा, त्याला तो झब्बू बसेलच. मग आपल्याला नियम माहीत नाहीत म्हणून आपल्याला देवाने सोडावं असं आपण अपेक्षा करणं हे कितपत बरोबर आहे? आणखीन एक मिसकन्सेप्शन आहे आपल्यामध्ये की जर मी काही पाप कर्म केलं आहे तर ते पुण्यकर्माने नष्ट होतं आणि पुण्यकर्म केलं आहे तर पाप कर्माने नष्ट होतं. असं भौतिक जगतात पण होत नाही. MBBSच्या परीक्षेमध्ये किंवा कुठल्या CA ची परीक्षा घ्या किंवा कुठल्याही परीक्षेमध्ये, समजा मला एका विषयामध्ये 80 मार्क आहेत आणि दुसऱ्या विषयामध्ये पासिंग 50 असताना 40 मार्क आहेत, म्हणून इथले 10 तिकडे टाकून घ्या आणि मला पास करा, करतं कोणी? नाही करत. किंवा MBBS मध्ये तर आणखी नाही, मी प्रॅक्टिकलमध्ये मला 100 पैकी 80-90 आहेत आणि थेअरीमध्ये मला 49 आहेत, तरी मला प्रॅक्टिकल आणि थेअरी दोन्ही द्यावं लागतं. थेअरी सुटली प्रॅक्टिकल राहिलं, प्रॅक्टिकल सुटली थेअरी राहिलं, असं पण नाही आहे. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही माणसाशी खेळताय, तुम्ही थेअरीत सुटले पण प्रॅक्टिकल तिथे कापताना लक्षात आलं की अरे माझं प्रॅक्टिकल नॉलेज नव्हतं म्हणून तो मेला. यंत्राचं ठीक आहे, यंत्र तुटलं तर परत रिपेअर करता येऊ शकतं, माणसाचं तसं नाही आहे. म्हणजे इतका विचार आपण करू शकतो तर आपल्याला ज्यांनी बनवलं आहे त्यांचा विचार तर किती खोल असेल. त्यामुळे पुण्य तसंच पापकर्म दोन्ही बंधनकारक आहे. म्हणजे मी पुण्य करत जाईन म्हणजे मी मुक्त होईन. तुम्हाला स्वर्गात भोग मिळेल, म्हणजे तुमचं टार्गेट स्वर्गात जाऊन भोग घ्यायचा आणि परत पुन्हा जन्म घ्यायचा, जन्ममृत्यू जरा व्याधीत अडकायचं असेल तर गोष्ट वेगळी. पण जर आपल्या वेदामध्ये जसं म्हटलंय की आपण मुक्तिगामी आहोत, तर जर मुक्त व्हायचं असेल तर पुण्य आणि पाप दोन्ही कर्म बरोबर नाही आहेत, मग समाज चालायचा कसा? आणि म्हणून वेदांमध्ये बरेच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की जेणेकरून समाजरचना सुद्धा व्यवस्थित राहील आणि तरी अनेक पुण्यकर्म किंवा पापकर्म असे हिशोब होणार नाही. आपण ह्या जगात बघतो की कोणी जास्त श्रीमंत आहे कोणी दरिद्री आहे, ह्यात फक्त श्रीमंत आणि दरिद्री कोण हा प्रश्नचिन्ह आहे. मला तो जास्त श्रीमंत वाटतो जो ह्याच्यामध्ये, कारण इथे खर्च जास्त आहे, तिथे उत्पादकता जास्त आहे. कोणी जन्मता शक्तिशाली असतो, हा जन्मता नाही आहे, व्यायाम केलेला दिसतोय. कोणी सुंदर दिसतं, आता ह्यातलं सौंदर्य सुद्धा जरा प्रश्नचिन्हच आहे, हिचा मेकअप उतरवल्यावर एखाद्या वेळेस याच्यापेक्षा खराब दिसेल. कोणाला भरपूर खायला मिळतं तर कोणाला मुळीच खायला मिळत नाही. कोणाकडे कोणी मोठ्या महालात राहतो, आपण बॉर्न विथ अ सिल्वर स्पून असं म्हणतो, आणि काही जण असतात की ते झोपडीत राहतात, आणि आपल्या चारही बाजूला केवळ दुःख आणि दुःखच आहे, तर मग भगवंत एवढे क्रूर आणि पक्षपाती आहेत का? आत्ता पण आपण जी चर्चा केली त्याच्यामध्ये तुमचं उत्तर नाही असेल, तरी पण मग एक्झॅक्ट भगवंतांची भूमिका काय आहे मग याच्यात? ही भूमिका आहे न्यायाधीशाची. न्यायाधीशाने कोणाला बा इज्जत बली कर दिया जाय असं म्हटलं, याचा अर्थ तो त्याचा नातेवाईक असतो का? नाही. एव्हिडन्सेस असतात की याने हे केलेलं आहे नाही केलेलं. किंवा कोणाला फाशी दिली म्हणजे असं असं असतं का की न्यायाधीश जेव्हा शाळेत होता ना तेव्हा हा पण होता, त्याने याला लाथ मारली म्हणून त्याचा वचपा म्हणून याने फासावर टाकलं? नाही. तर त्यामुळे जे काही घडत आहे आपल्याबद्दल बाकीच्यांबद्दल, कोणाचं वाईट करतोय तरी चांगलं घडतंय किंवा चांगलं करतोय तरी वाईट घडतंय, हे सगळं एव्हिडन्स एव्हिडेन्शियल त्यांना जे काही बेनिफिट्स मिळत आहेत ते आहेत, त्याच्यामध्ये भगवंतांचा काही हस्तक्षेप नाहीये. भगवद्गीतेत हा श्लोक आहे, समोहम सर्व भूतेषु, मी सगळ्यांसाठी इक्वल आहे. न मे द्वेष्टोस्ति न प्रिय, माझ्यासाठी हे लोक जवळचे ते लोक जवळचे नाही असं नाहीये. म्हणजे हे फक्त आपल्याच धर्मात आहे की भगवंत स्वतः म्हणतात, बाकीच्या धर्मांमध्ये फक्त इस्लामच लोक स्वर्गात जातील किंवा फक्त ख्रिश्चन लोकांसाठीच मी कृपा आणून देईन असे त्यांचे धर्मगुरू किंवा असे त्यांचे ईश्वर म्हणतात. पण आपला धर्म हा त्याच्या खूप आधीचा असल्यामुळे ते सर्व जग हेच व्याप्ती त्याची होती. पण एक हीच आहे, ये भजन ते तू माम भक्त्या, जे माझे सेवकच आहेत तर त्यांच्यासाठी मी वेगळं काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे इक्वल, म्हणजे आता उदाहरणार्थ न्यायव्यवस्थेमध्ये किंवा पोलीस डिपार्टमेंटमधले किंवा बँकेतले कर्मचारी, तुम्ही उदाहरण घ्या, बँकेतले कर्मचाऱ्यांचं एकदम छान उदाहरण आहे. बँक जेव्हा लोन देते किंवा जेव्हा डिपॉझिट्स ठेवते तेव्हा त्यांचे रेट ऑफ इंटरेस्ट फिक्स आहेत. असं नाही आहे की बाबा हा फार उच्च भ्रू वर्गातला आहे म्हणून याला जरा जास्त लावा इंटरेस्ट, किंवा हा गरीब आहे याचा कर्ज माफ करा. सरकार देतं त्यांना कर्ज पैसे तेव्हा ते माफ करतात. पण बँकेतल्या माणसाला कर्ज घ्यायचं असेल तर बाहेर 9% रेट असतो, त्यांचा 4% रेट असतो. का? कारण त्याच्यामध्ये त्यांनी जी बँकेला दिलेली सेवा असते ती पण पकडली जाते. तर सिमिलरली भगवंत असं म्हणतात की मी सगळ्यांसाठी समान आहे, पण जे माझे भक्त आहेत जे मी सांगतो तसं वागतात तर त्यांच्यासाठी मी जवळचं आहे आणि माझ्यासाठी ते जवळचे. मी ते तेषु चापी अहम. तर आता कर्माचे दोन प्रकार तर आपण पाहिले, तर हे जे भक्त आहेत ते तिसरा प्रकार करतात. कर्म किंवा पुण्यकर्म, विकर्म किंवा पापकर्म, आणि तिसरं आहे ते अकर्म. म्हणजे असं कर्म करायचं की ज्याचं ना पाप, ज्याचं आपल्याला ना पुण्य लागेल ना पाप लागेल. जसं त्या न्यायाधीशाला त्याने फासावर सांगितलं, फाशी दिली आणि म्हणून तो माणूस मेला, म्हणून त्याचं कर्म त्या न्यायाधीशाला नाही लागत. की तू म्हटला नसतास तो वाचला असता ना. तू म्हटला म्हणून तो मेला, म्हणून तू तो म्हणजे तुला एकदा तुला पण फाशी द्यायला पाहिजे. तर हे अकर्म ह्या पद्धतीचं आहे. न्यायाधीशाला का कर्म लागत नाही? कारण तो न्याय व्यवस्थेसाठी तो आदेश देत असतो, स्वतःसाठी देत नसतो. तर तसंच हे जे अकर्म आहे ना, हे अकर्म त्या पद्धतीचं कर्म आहे. त्याच्यामध्ये फरक काय नाही आपण जरा डिस्कस करू. हे अकर्म कर्म किंवा विकर्म हे फक्त मनुष्यांनाच लागू आहे. असंच एक काल किंवा परवा एकाने मला विचारलं होतं की आता माणसांसाठी कृष्ण देव आहे तर मुंग्यांचा देव कोण आणि मग वाघांचा देव कोण? तर आता आपण इथं बघतो की भगवंताच्या बाजूला गाय आहे, हंस आहे, हरिण आहे, म्हणजे सगळ्यांचा देवही तेच आहेत. त्यांची अशी संकल्पना होती की बाबा माणसाने माणसासारखा देव बनवला, मग मुंग्यांचा असे मोठी मुंगी देव असेल किंवा सगळे बैल नंदी बैलाची पूजा करत असतील. तर असं नाही आहे. ॲक्च्युली माणसाने देवाला अशी आकृती दिली नाही, तर भगवंतानेच वेदांमध्ये सांगितलंय की मी माझ्यासारखं तुम्हाला बनवलंय. उलट आहे. म्हणजे एकदा मार्टिन ल्युथर किंग ह्याने एक असंच वाक्य सांगितलं होतं, खूप ह्याच्या रिलेटेड आहे. तो म्हणाला की दिस इज नॉट ट्रू दॅट ह्युमन बिईंग्स आर टेकिंग अ स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स, बट ॲक्च्युली द वी आर स्पिरिच्युअल बिईंग्स टेकिंग अ ह्युमन एक्सपिरियन्स. तर त्यामुळे आपल्याला आता पॅराडाईम शिफ्ट झाला पाहिजे. जेव्हा आपण मी देह नाही आत्मा आहे जेव्हा आपण म्हणतो, बरं मी इतक्या वेळा म्हणतोय, कोणाकोणाला असं वाटतं की आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे म्हणून, हात वर करा. बरं कोणाकोणाला वाटतं की आपल्या शरीरात आत्मा नाही म्हणून? बरं कोणाकोणाला असं वाटतं की मीच आत्मा आहे आणि माझ्यावर शरीर आहे म्हणून? ऍक्च्युली तिसरं बरोबर आहे की माझ्या शरीरात आत्मा नाही आहे, मीच आत्मा आहे, मी शरीर घेतलंय. तर ही आयडेंटिफिकेशन आपल्याला, म्हणजे मग जेव्हा आपण त्या स्तरावर येतो तेव्हा मग सगळी गणितं उलटी दिसायला लागतात आपल्याला. आणि मग जेव्हा मग तर आपला मनुष्य जन्म हा ट्रेन जंक्शन आहे, त्यामुळे कर्माचे नियम हे फक्त माणसाला आहेत, कर्माचे नियम वागायला नाहीत. नाही तर मग त्याने इतकी हरणं मारली म्हणून पुढच्या 100 जन्मात त्याला 100 वेळा हरिण व्हावं लागेल आणि मग ती 100 हरणं याला मारतील, असं नाही आहे. कारण ते प्रकृतीच्या नियमानुसार कार्य करत आहेत. प्रकृतीचे नियम बदलण्याची कपॅसिटी कोणामध्ये? फक्त मनुष्यामध्ये. आणि म्हणून मनुष्यालाच कर्माचे नियम आहे. तर मनुष्य जन्म हा जंक्शन सारखं काम करतो. या जंक्शनवर आगगाड्या ठरवू शकतात की आपल्याला कुठे जायचंय. कल्याणला एकदा गाडी आली की मग ते ठरतं की ती पुण्याला जाणार आहे का नाशिकला येणार आहे. तसंच मनुष्य जन्मामध्ये जर मनुष्य जन्म त्याने पूर्ण तमोगुणात घालवला तर तो तमोगुणाच्या ट्रॅकवरनं तो परत निम्न योनींमध्ये माणूस जातो. जर तो रजोगुणी ट्रॅकवरच राहिला तर पुन्हा त्याला मनुष्य जन्माचा शरीर मिळतं. आणि जर तो सत्वगुणी ट्रॅकवर असेल तर त्याला उच्च लोकांमध्ये प्रगती होते. आणि ह्या तिन्ही ट्रॅकपेक्षा एक वेगळा ट्रॅक आहे ज्याला शुद्ध सत्व स्तर म्हणतात, त्या स्तरावर असेल तर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. तर म्हणून मनुष्य जन्म हा फार जपून वापरायची गोष्ट आहे. आणि तेच आपण एकदम कॅज्युअली वापरतो. आपण म्हणतो की मी टाइमपास केला. आर वी केपेबल ऑफ डुईंग टाइमपास? और टाइम इज पासिंग अस. टाइम इज केपेबल ऑफ पासिंग अस बट वी आर नॉट केपेबल ऑफ टाइमपास. जी गोष्ट आपण खर्च करायची की नाही हे ठरवूच शकत नाही, ती मी खर्च केला हे सांगण्यात काय मोठेपण आहे? ती जातेच आहे. म्हणजे आय एम किलिंग टाइम. टाइम सी ऍक्च्युली टाइम इज किलिंग अस डे बाय डे, अवर बाय अवर, मंथ बाय मंथ, इयर बाय इयर. तर म्हणून मनुष्य जन्माचं महत्व आहे. आणि म्हणूनच मनुष्य जन्म झाल्यावर अथतो ब्रह्म जिज्ञासा असं आपण पहिल्यांदा म्हटलं होतं. ऍक्च्युली काय आहे की जीवन हे सराव आहे आणि मृत्यू ही परीक्षा आहे. आणि मग तिथे आपण जर बरोबर एक्झाम दिली तर आपल्याला पास किंवा फेल हे कळतं. अनेकांना असं वाटेल की बाबा आपण जे मुक्ती मुक्ती म्हणतो, मग आपण मुक्ती आपल्याला कशी मिळेल? सगळं झालं आता कर्मबंधनात कसं राहू, आपण स्वर्गात कसे जाऊ, परत कसे धरतीवर येऊ, हे सगळं डिस्कशन झालं. तर फक्त एकच क्रायटेरिया आहे, आपले अकाउंट बुक्स जेव्हा क्लिअर होतील तेव्हा आपण मुक्त होऊ. मागील सर्व प्रतिक्रियांपासून मुक्त होऊन आणि प्रतिक्रिया न मिळणाऱ्या कार्यांमध्ये जर आपण संलग्न झालो तर आपण मुक्त होण्याचे चान्सेस आहेत. जर पुण्यकर्म केले तरी अडकणार आहोत, पापकर्म केले तर अडकणारच आहोत. तर मग हे कर्म काय आहे? त्याला भक्तिकर्म किंवा अकर्म काय आहे? की मी स्वतःसाठी काहीच करत नाही आहे. जसा हा सैनिक आहे, हा सैनिक त्याच्याकडे AK-47 आहे, तोही कुठल्या तरी माणसांना मारतो आहे, पण त्याने किती माणसं मारले त्याच्यावर त्याचे मेडल्स अवलंबून आहेत. त्याला का मेडल्स मिळतात 26 जानेवारीला? काही कारण? तो देशाच्या रक्षणासाठी करतो आहे. अजून काही? कोण देतं त्याला हे मेडल्स? देशच देतो. म्हणजे त्या व्यक्तीने देशासाठी कार्य केलं असतं म्हणून देश त्याचा गौरव करतो. पण हाच माणूस घरी आला, घरात दाखवायला म्हणून AK-47 घेऊन आली आणि काहीतरी वाद झाला म्हणून त्याने समोरच्याला उडवलं, काय होईल? तीच क्रिया आहे. एक्झॅक्टली तेच साधन आहे, त्याच साधनाने तीच क्रिया त्याने केली. काय बदललं? गुन्हा झाला. पण काय ऍक्च्युली काय बंदुकीतनं गोळीच निघाली आणि दुसऱ्याला लागली. उद्देश वेगळा आहे, हेतू वेगळा आहे, भावना वेगळी आहे. एकामध्ये देशासाठी देशाची संबंधात भावना आहे आणि इथे आता स्वतःसाठी स्वार्थ भावना आहे. म्हणून या संस्थेचं नाव आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत आंदोलन आहे. इथे आपण मनातल्या भावनांवर कार्य करतो. आपल्या प्रयोगशाळेमधलं जर कुठलं जर कशावर आपण का गिनी पिक कोण आहे तर आपली मनं आहेत की ज्याच्यावर आपण वेगवेगळे संस्कार करतो आणि असं मन बनवतं की आपण कृष्ण भावना भावित होऊ. मग कर्म तर काय, कर्म सारखीच आहेत. मशीन गन हातात घ्यायची, गोळ्या मारायच्या आहेत. त्याच्यात पण त्यांना म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर फरक कसा पडतो बघा. अर्जुनही चिडला होता, आपला दुर्योधनही चिडलेला होता, पण अर्जुन जेव्हा समोरच्याला मारत होता तेव्हा त्यातले कर्म कमी होत होते आणि जेव्हा दुर्योधन समोरच्याला मारत होता तेव्हा कर्म त्याचे वाढत होते. का? तर हेतू. कारण इथे भगवंताने स्वतःने सांगितलं होतं की माझ्यासाठी युद्ध कर, माम अनुस्मर युद्धच. त्यामुळे जशी एकच कॅसेट फिरत असते, व्हिडिओ पूर्वी एक व्हिडिओ कॅसेट किंवा ऑडिओ कॅसेट असायची आणि तेव्हा दोन्ही गोल असायचे, ते फिरतानाच दिसायचे दोन्ही, पण एके ठिकाणी रिवाइंडिंग व्हायचं आणि एके ठिकाणी वाइंडिंग व्हायचं. तीच कर्म आहेत, दोघं एकाच डायरेक्शनने फिरतायत. साधारण स्पीडही सारखा आहे पण एकावरचा जे लोड आहे तो कमी कमी होत चाललाय आणि एकाचा लोड वाढत वाढत चाललाय. तर हाच आहे भक्तिमय कर्म आणि भोगमय कर्मामधला फरक. काही कर्म काही वेगळी नाही आहेत की आपण तपस्या जंगलात गेलोय, तपस्या करायला गेलेलो आहे, फक्त कंदमुळांवर जगतो आहे, कुठल्याही भोगी माणसाशी आपण संपर्क ठेवलेला नाही, असं नाही आहे आणि असं कलियुगात शक्य नाही आहे. पण मग असं केलं तर कर्मच केली नाही तर काय हरकत आहे? एवढी जर कर्म गोंधळात टाकतात आपल्याला तर कर्मच नाही करायची, बसून राहायचं शांतपणे. तर कर्म न करणं हे सुद्धा एक कर्म आहे. जसं एकदा एका योग्याला असाच एक राजा म्हणतो की फार क्लिष्ट आहे बाबा, हे अवघड आहे, त्यापेक्षा मी काहीच करत नाही. तर ते म्हणतात की ठीक आहे, तुला काहीच करायचं नाही ना, त्याच्यासाठी एक तपस्या आहे म्हणे. तू 7 दिवसांनी माझ्याकडे ये, फक्त या 7 दिवसात ना लाल तोंडाच्या माकडाचा विचार करू नकोस. कोणी करू शकतं 7 दिवस लाल तोंडाच्या माकडाचा विचार करायचा? नाही, शक्यच नाहीये. कारण मला लाल तोंडाच्या माकडाचा विचार करायचा नाही हा एक विचारच आहे. तर तसंच त्यामुळे मी कर्मच करत नाही अशी स्थिती येतच नाही. त्यामुळे आपल्याकडे एकच ऑप्शन उरतो, तो म्हणजे भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या हितासाठी कर्म करत राहणं. आणि ते काय खूप अवघड नाहीत, त्यांची काय अपेक्षा खूप हायफाय नाही आहे. हे आणखीन एक उदाहरण देऊन इलॅबरेट करतो. एक अतिशय श्रीमंत माणूस असतो, तो खूप मोठं मॅन्शन बांधतो आणि ते मॅन्शन बांधून जस्ट रंगवून झालेलं असताना तेव्हा इलेक्शन आलेले असतात तर कुठल्या तरी पार्टीचे लोक तिथे जाऊन पेंट करतात की यांनाच मत द्या म्हणून. ते पाहिल्या पाहिल्या तो माणूस चिडतो, तसाच त्याच्या त्या कार्यकर्त्याच्या मागे धावत धावत जातो आणि त्याला 2 लावून देतो आणि हे 2 मुलं पाहत असतात आणि ही 2 मुलांमध्ये चर्चा होते की जो कोणी त्या भिंतीवर लिहून दाखवेल ना त्याला दुसऱ्याने 50 रुपये द्यायचे. आता हे पाहिलेलं असतं, म्हणजे आता कसं काय रिस्क टेकिंग बिहेवियर सगळ्यांना आवडतं, म्हणून तर ते आपण पाहिलं की ते हेलिकॉप्टरमधनं उड्या मार, ते समुद्रात उड्या मार, हे सगळं आपल्याला का आवडतं, म्हणजे इट्स अ टाईप ऑफ थ्रिल एक्सपिरियन्स जो असतो. तर तसा त्यांना घ्यायचा होता तर ते म्हणाले की चलतो. एक म्हणतो की ठीक आहे मी घेतोय, मी चॅलेंज घेतो. तो जातो तिथे पेंट करतो. पेंट केल्या केल्या तो माणूस ताड 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 बाहेर येतो आणि ते काय लिहिले ते वाचतो, त्याला घरात घेऊन जातो मुलाला आणि त्याला 500 रुपये देतो. त्याच्या बायकोला बोलतो, अगं बघ हे आपल्याला सुचलं नाही. ती त्याला मिठाईचं ताट देते आणि त्याचं कौतुक करते की फार हुशार आहेस तू, मोठा चांगला प्रगती करशील, आशीर्वाद देते आणि त्या तो मुलगा परत येतो आणि ह्याच्याकडनंही 50 रुपये घेतो. त्याने तेच काम केलेलं असतं की जे त्या बाकी पेंटरने केलेलं होतं, की ती भिंत रंगवलेली असते. फक्त त्याने काय रंगवलेलं असतं, स्टिकिंग ऑफ पोस्टर्स अँड पेंटिंग ऑन द वॉल इज प्रोहिबिटेड. तो म्हणतो हे आपल्याला का नाही सुचलं, जास्त त्रास झाला नसता. तर जेव्हा आपण कार्य तेच आहे पण फक्त सुटेबिलिटी आहे की नाही हे जर जेव्हा आपण कॉन्शियसली जेव्हा बघतो तर तेव्हा आपल्याला असं फळ मिळतं. म्हणजे काय आहे भक्तिकर्म, हे भगवंतांना सर्वोच्च अधिकारी जाणून त्यांच्या आज्ञांचं केलेलं पालन आहे. आणि आपले भगवंत काय असे खूप मोठे भयानक आज्ञाही देत नाहीत की समोरचे जे काफर आहेत त्यांना मारून टाका किंवा सगळ्यांना फोर्सफुल कन्वर्जन करा. त्यांचं फार सोपं सोपं सांगणं आहे की बाबा मला पत्र पुष्प फलं अर्पण करा, तुम्ही मला भोग दाखवून मगच प्रसाद घ्या, तुम्ही माझ्या तत्वज्ञानाचा प्रचार करा, तुम्ही एकदम शुद्ध सात्विक जीवन जगा. आणि याचे ॲडव्हान्टेजेस इतके आहेत, म्हणजे मी जेव्हा मी जे जे मध्ये होतो, जेव्हा मी भक्तीमध्ये आलो, तर तेव्हा मुंबईमध्ये एक तर असं कोणी जवळ येऊन सांगणं हेच खूप मोठं वाटतं की तिथे म्हणजे इतके शृढ लोक आहेत की त्यांना फक्त म्हणजे भौतिक स्तरावर आहेत असं म्हटलं तरी चालेल एखाद वेळेस. तर तेव्हा मी त्यांना म्हणायचो की याने काय मिळतं, तर ते म्हणतात की नाही भाऊ तुला आध्यात्मिक तुझी प्रगती होईल. म्हटलं मग प्रगती होईल म्हणजे काय होईल, म्हणजे मला मनशांती मिळेल का, माझी तब्येत सुधारेल का, माझे पैसे वाचतील का. तेव्हा स्टुडंट लाईफमध्ये पैसे वाचणं ही सुद्धा खूप मोठे अचीवमेंट असतं, तर माझे पैसे वाचतील का, तर ते म्हणे की नाही हे साईड इफेक्ट म्हणून होऊ शकतं पण हा आपला मूळ हेतू नाही आहे. पण मी इस्कॉनमध्ये आल्यापासून माझं वजन 68 किलोच आहे आणि नशिबाने काही रोगराई पण नाही आहे. आणि किंवा खर्चामध्ये म्हणजे असे खूप ॲडव्हान्टेजेस आहेत की ते आपल्याला भौतिक ॲडव्हान्टेजेस पण मिळतात जरी आपण त्याच्यासाठी टार्गेट करत नसलो तरी. म्हणजे जसं आपण म्हटलं की बाबा मालक एसी लावतो आपल्याला गारवारा मिळतो, तर तशी पद्धत आहे की आपण भगवंतासाठी जर कार्य करत असू तर अननोईंगली आपल्याला जे रिझल्ट्स मिळत असतात. भगवंत म्हणतात अर्जुनाला की हे अर्जुना तू योगी बन. पण आता हे अर्जुनाला सांगतायत ना, आपल्याला नाही सांगत आहेत. आणि भगवंत आणि अर्जुनाचं काही नातं आहे, ते साला आणि जिजाजी आहेत. जिजाजी आणि साल्यामधलं जो चर्चा आहे त्याच्यासाठी आपण 3 दिवस खर्च केले. तर मग असं काय आहे की त्यांनी त्यांच्या आपापसात काहीतरी असेल म्हणून सांगितलं असेल. पण ऍक्च्युली कसं आहे की आपल्या TV वर नेहमी टॉक शो होतात. टॉक शो मध्ये कसं असतं की एक आरोग्य संपदा म्हणून एक पूर्वी खूप म्हणजे गाजलेला होतं की जेव्हा फक्त 7 तास दूरदर्शन होतं तेव्हा सगळे अगदी त्या शुक्रवार संध्याकाळी येऊन बसायचे. तेव्हा कोणीतरी मोठा तज्ज्ञ माणूस यायचा आणि तो वेगवेगळ्या रोगांवर सांगायचा आणि तो जो निवेदक असायचा तो म्हणायचा की मग डॉक्टर साहेब मला एक सांगा की हा जो गॉल ब्लॅडरचा म्हणजे पित्ताशयाचा कॅन्सर आहे हा कसा ओळखायचा. मग तो सांगायचा. मग दुसऱ्या महिन्यामध्ये एक दुसरा स्पेशलिस्ट यायचा, त्याला सांगायचं की डॉक्टर साहेब मलेरिया बरा झालेला नाही आहे आणि तो परत वाढणार आहे, ह्याची काय लक्षणं आहेत. जर जर आपण जर म्हटलं की अरे याला इतके रोग आहेत हा जिवंत कसा आहे, वेगवेगळ्या रोग जो जे सांगतोय की काय खावन काय प्यावन असं झालं तर काय तसं झालं तर काय, पण तो कोणासाठी विचारत असतो. तो ऑडियन्ससाठी विचारत असतो, जे बघणारे असतात त्यांच्यासाठी विचारत असतो. तसंच अर्जुनाची जी स्थिती होती ती कोणासाठी होती, ती आपल्यासाठी होती. आणि म्हणूनच आपण जो श्लोक म्हणला की अर्जुनाला भगवंतांनी काय केलं की फक्त गायीच्या बछड्याचं रूप दिलं, त्यालाही दूध दिलं आणि उरलेलं दूध आपल्याला दिलं, तो फक्त एक निमित्त मात्र होता. तर त्यामुळे जोपर्यंत मला भगवंत सांगणार नाही तोपर्यंत मी फॉलो करणार नाही हे चुकीचं आहे. त्यांनी अर्जुनाला मध्ये एक साधन म्हणून आपल्याला बऱ्याच इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. सगळ्यात पहिले योग काय आहे हे जाणण्याच्या आधी योग काय नाही हे जाणूया. योग म्हणजे केवळ रामदेव बाबा नाही. मी रामदेव बाबांचं अटेंड केलंय, त्यांनी पण सांगताना सांगितलं की ही तर योगाची पहिली पायरी आहे म्हणून. खरा योग वेगळाच आहे आणि ते प्रत्येक वेळी सांगतात. शरीर सौष्ठव करण्यासाठी योग नाही, किंवा चांगले आरोग्य मिळवून अधिक आयुष्य वाढवून इंद्रिय तृप्ती करण्यासाठीच योग नाही, किंवा योगिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी योग नाही. ह्या 3 गोष्टींसाठी आपण करत असो तर त्याला योग म्हणता येणार नाही, त्याला व्यायाम आसनं बाकी काही म्हणा. कारण योग हा मुळात शब्दच आलेला आहे युज या धातूपासून संस्कृत, आणि युज म्हणजे जोडणे, आणि एक वस्तू जोडता येत नाही, त्याला दोन वस्तू लागतात. दोन वस्तू असतील तरच जोडता येतात, किंवा एकच वस्तू तुम्ही कशी जोडणार. त्यामुळे हा योग कोणाचा कोणाशी आहे, आपण काय कशाला जोडणार आहोत. आपण व्यक्तिगत चेतना आणि परमचेतना किंवा जीवात्मा आणि भगवंतांचा संबंध जो जोडतो त्याला योग असं म्हणतात. मग अष्टांग योग म्हणून एक जी योग पद्धती आहे त्याच्यामध्ये योग प्राणायाम आणि योग ह्या आठ स्टेप्स मधल्या दोन स्टेप्स आहेत. आणि योगीची जी व्याख्या आहे भगवद्गीतेत सांगितलेली, तर योगी तो व्यक्ती आहे ज्याचे जीवन तसेच कार्य भगवंतांशी त्याच्या स्वतःचा संबंध पुनः प्रस्थापित करण्यासाठी निर्देशित आहे. म्हणजे तो सतत निर्देशितचा अर्थ काय आहे, की तो सतत असे निर्णय घेतोय आपल्या आयुष्यामध्ये की त्याचं टार्गेट असं आहे की मृत्यू समय मला भगवंतांकडे जायचं आहे. आणि ही पूर्ण जीवनाची म्हणजे ही लाईफ, इट इज अ लाईफस्टाईल चेंज. असं नाही की मी आत्ता एक निर्णय घेतलाय मग पुढचे सगळे निर्णय त्याच्यामध्ये पडत जातील. आपल्या प्रत्येक रोज परीक्षा येणार आहे याच्यामध्ये, आणि रोज आपल्याला असं एक असणार आहे की जसं आपण म्हणतो की आपण व्यायाम करायचं ठरवलं की रोजच परीक्षा असते सकाळी उठण्यापासनं, की उठू की नको उठू. मग उठलं की मग आता चहा पिऊन पेपर वाचू का व्यायाम करू. मग व्यायाम केला पहिल्या दिवशी जरा जोर मारलं की मग दुसऱ्या दिवशी परत अंग दुखायला लागतं. तर हे सगळे जे आहे गोष्टी, कुठलीही चांगली गोष्ट करताना येणारे हे प्रॉब्लेम्स, हे इथे पण येणारच आहेत. पण अल्टिमेटली आपलं ध्येय जर हे असेल तर आपण ते अचीव करू शकतो, आणि खूप प्रॅक्टिकली खूप सहज करू शकतो. अशी जीवन पद्धती जी भगवंतांशी आपल्याला आपला प्रेममयी संबंध पुनर्स्थापित करते तिला भक्तियोग असं म्हणतात. आणि म्हणून संत रामदास स्वामी यांनी मनाचे श्लोक याच्यामध्ये हा एक श्लोक सांगितला आहे. मना सज्जना, म्हणजे मनाला आधी सज्जन म्हटलं, म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपण कसं कोणाला झाडावर चढवतो, मनाला सज्जन म्हटलं त्याच्यासारखंच आहे की बाबा तू सज्जन आहेस चल रे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, याच्यामध्ये भक्तिपंथेही जावे नाही म्हटलंय, फक्त केवळ भक्तिपंथ हाच तुझ्यासाठी आत्ता आहे. कारण भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पावी जे तो स्वभाव आहे. मग एकदा भक्तिपंथावर आलं की हे स्वभावतःच होऊन जातं. इट्स नॅचरल दॅट यू विल गेट हरी, ते मग अननॅचरल राहणार नाही, ते उगच ओढून ताणून असणार नाही की नाही बाबा ते म्हणतायत म्हणून मला करायचं आहे, नाही बाबा नाहीतर माझं काय होईल म्हणून मी करतो आहे, किंवा मला हा रोग झालाय म्हणून मला साखर सोडावी लागते, हा रोग झालाय म्हणून मला मीठ सोडावं लागतंय, असं नाही होणार. आपल्याला माहिती आहे की हे जास्त खाल्ल्याने हा रोग होतो म्हणून आपण सोडू. इट्स नॅचरल, इट विल नॉट बिकम लाईक अ कॉज अँड इफेक्ट, हे कारण आहे म्हणून मी हे केलं, असं नाही होणार. ते सहज साध्य होईल. पण आपण भगवंतांप्रती प्रेम करू शकतो का? म्हटलं आपण प्रेममय सेवा करायची, प्रेम करायचंय, तर ते प्राप्त करू शकतो का? ते आपण नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण ते ऑलरेडी आपल्याकडे आहे. जी गोष्ट आपल्याकडे आहे ती आपण प्राप्त करू शकत नाही, आणि जी गोष्ट आपल्याकडे नाही आहे जी शोधतोय ती आपल्याकडे नाही. तर आपण भगवंतांच्या प्रती प्रेम प्राप्त करू शकत नाही, पण ते पुनर्जागृत करू शकतो. द स्पार्क इज इन अस, आपल्याकडे ते ऑलरेडी आहे, फक्त त्याला वारा घालण्याची गरज आहे. जसं रेडिओ लहरी इथे सगळीकडे आहेत, फक्त गरज कशी आहे की ती ट्यून करायची. जर ते ट्यून नाही केलं तर खरखर खरखर ऐकू येईल, आपल्याला काहीच कळणार नाही, किंवा दोन स्टेशन एकदम लागतील. पण जर ट्यून केलं तर आपल्याला जे काही हवं आहे ते लागेल. जसं तसंच आपल्याकडे सुद्धा आपण म्हणतो, नेहमी म्हणताना की परमात्मा साक्षी आहे, तो आत्म्याच्या जवळ बसलाय, जवळ, इतका जवळ आहे. दोघांचंही स्थान हृदयच दिलंय आपल्या शास्त्रामध्ये. मग इतक्या जवळची व्यक्ती तरी आपल्याला ऐकू येत नाही का? आधी ऐकू यायची पण आपण दुर्लक्षच केलं, आणि आता इतका केओस, इतकी खरखर झाली आहे की तिचा आवाजच येत नाही. म्हणून असं म्हटलंय की ते आपल्यामध्येच आहे, ते फक्त पुनर्जागृत करायचं आहे. जसं भगवंतांना एक सर्वाकर्षक म्हणजे सगळ्यांना आकर्षित करणारं उदाहरण आपण घेऊ की ते लोहचुंबकासारखे आहेत आणि आपण आयन फायलिंग आहोत, म्हणजे आपण लोखंडाचा किस आहोत. कधी लोखंडाचा किस हा चुंबकाकडे आकर्षित होत नाही. तो गंजला असेल तर, तो त्याला माती लागली असेल तर, किंवा त्याच्यामध्ये काही कंटॅमिनेशन किंवा काही खराबी असेल तर, प्युअर जेव्हा होतो तो तेव्हा आपोआप आकर्षित होतो. त्यासाठी त्याला एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत की थांबा आता मी चुंबक शोधतो आणि माझ्यात पॉवर येऊ दे मग मी आकर्षित होईल, असं नाही. मग ते ऍटोमॅटिक होतं, इट्स नॅचरल, म्हणून ते स्वभावी म्हटलंय तिथे. तर हे आहेत आपल्यावर लागलेले कोटिंग्स, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. हे हळूहळू आपल्याला काढायचे, त्याच्यासाठी प्रोसेस पण दिलेली आहे, फार सोपी प्रोसेस आहे. म्हणजे असं आपल्याला त्या लाल तोंडाच्या माकडासारखं माझ्यात काम आहे माझ्यात काम आहे असं म्हणत म्हणत ते काढायचं नाही आहे. इट इज नॅचरल. ती काय आहे ती आपण नंतर बघू. जसं हे कोणी केलंय स्कल्पचर तुम्हाला माहिती आहे? हे प्रसिद्ध स्कल्पटर आहे, मूर्तिकार मायकल एंजेलो यांनी बनवलेली ही मूर्ती आहे. तर अशा अनेक मूर्ती मायकल एंजेलो बनवायचा की ती विश्वविख्यात व्हायचे, म्हणजे तेव्हा विश्वची म्हणजे युरोपात तरी विख्यात व्हायचे. तर तेव्हा अशाच एकाने विचारलं की तुम्ही कसे काय ही मूर्ती घडवता इतकी सुंदर, काय आहे म्हणजे तुमच्यामध्ये कला? त्यात काय म्हणे, एवढं काही विशेष नाही आहे, त्या दगडात ती मूर्ती असतेच, मी फक्त नको असलेला भाग काढतो. लिटरली आपल्याला तेच करायचंय, आपल्यामध्ये जे काय आहे ते आहेच, फक्त नको असलेला भाग शेड ऑफ करायचा आहे की हे नकोय, ह्याची काही गरज नाही आहे. आणि ते शेड ऑफ करताना आपल्याला अनेक म्हणजे भौतिक फायदे सुद्धा आपोआप होतात त्याचं नाव न घेता. तर ही आहे भक्ती प्रोसेस. भगवंतांशी पाशी जाणारे व्यक्ती हे चार कॅटेगरीमध्ये मोडतात. पहिला आहे भय. काल आम्ही डिस्कस करत होतो तेव्हा एक गृहस्थ मला सांगत होते की दरोडेखोर काली मातेकडे जातात आणि तिला प्रसाद देतात आणि यशाचं गुण मला यश मिळो असं म्हणतात आणि मग ते जाऊन दरोडा टाकतात आणि त्याच्यामध्ये खून खराबा करतात. तर मग ते मग ती काली माता कसं त्याला करू देते? ते प्रत्येक वेळी ही अशी जी खून खराबा करणारी किंवा जी पापी लोक आहेत ती देवाकडे मला यश मिळो म्हणून जातच नाहीत, ती या भयाने जातात की मी खूप पाप करतो आहे आणि काहीतरी कॉम्पन्सेट होऊ शकेल का. तर त्यामुळे त्याचा प्रत्येक वेळी म्हणजे एक्झॅक्टली वन इज वन प्लस वन इज इक्वल टू टू असंच प्रत्येक वेळी असतं असं लॉजिक इथे लावता नाही येणार, कारण ते कुठल्या भावनेने देवाकडे जात आहेत हे आपल्याला माहीत नाही. आणि असे लोक एक तर भगवंतांकडे जातच नाही, भगवंत त्यांना उभंच करत नाही. आता काली माता मी जसं म्हटलं किंवा हे जे अवतार आहेत ते तमोगुणातल्या लोकांना सुद्धा थोडीशी भक्ती मिळावी किंवा काहीतरी त्यांच्याकडनं उपासना व्हावी म्हणून जे आहेत तर ते थोडस गिव अँड टेक त्यांचे रिलेशन्स असतात. दुसरं आहे त्याच्यापेक्षा थोडस बरं म्हणजे आशा, की आय की मला काहीतरी मिळवायचंय पण त्यासाठी मी वाम मार्गाने जाणार नाही, मी भगवंतांकडे प्रार्थना करीन की मला हे असं मिळो. यांना आर्त लोक म्हणतात. काही घरातल्या समस्या असतील त्यांचं सोल्युशन त्यांचे त्यांना अपेक्षित असतं, किंवा काही जसं मंदिरामध्ये नेहमी मार्च महिन्यामध्ये गर्दी वाढते मुलांची की काय असेल तर काहीतरी मिळेल बघ. मग ते आपण जर थ्री इडियट्स पिक्चर पाहिला तर तेव्हा ते रिझल्टच्या आधी ते जसं थोडंसं चित्र दाखवलं होतं की काही ना ये न के न प्रकारे न मला पास होऊ द्या. तर असे आर्त असतात ज्यांना आशा असते. तिसरे असतात ते म्हणजे कर्तव्य. ही कर्तव्य भावना जरा आणखीन वरची आहे की मला जी हवा आहे ती सुद्धा भगवंताने दिली आहे, मला जे खायला मिळतं ते भगवंताने दिलंय, मी हवा बनवू शकत नाही, मी पाणी बनवू शकत नाही, मी अन्न बनवू शकत नाही, तर ते जे मला मिळतं त्यासाठी माझी कर्तव्य भावना आहे म्हणून मी नमस्कार करतो. साधारण पूर्वीचे जे यज्ञ व्हायचे किंवा जे काही मंदिराच्या माध्यमातून जे काही म्हणजे नारळ फोडणे वगैरे असं जे म्हणा, तर हे प्रत्येक वेळी आशा म्हणूनच नव्हतं की बाबा भगवंत आपल्याला एवढं देतात तर आपल्याकडनं. जसं आपण अर्घ्य देतो, सूर्याला अर्घ्य देतो किंवा गंगेला वगैरे अर्घ्य देतो, आपण काय करतो? लिटरली तिथलंच पाणी उचलतो आणि परत त्याच्यात टाकतो. म्हणजे त्यात आपली फक्त क्रिया असते की बाबा त्याच्यात काय दाखवतो की आय एम कॉन्शियस दॅट यू आर गिव्हिंग, नेचर इज गिव्हिंग अस अँड आय एम कॉन्शियस, आणि हा कॉन्शियसनेस आपल्याला मग त्या निसर्गाच्या विरुद्ध जायला आपल्याला थांबवतो. तर हे कर्तव्य आहे. म्हणजे जर आपण तमोगुणात असू तर भयाने आपण भगवंताकडे जाऊ, जर रजोगुणात असू तर आपण आशा लावून भगवंतांकडे जाऊ, जर सत्वगुणात असू तर कर्तव्य भावनेने जाऊ. ह्याच्यावरती एक भावना आहे, ती म्हणजे प्रेमभाव. मला तू काही देव नाही तर न देवस, पण मला माझा तू एकमेव, म्हणजे मी जर कोणावर प्रेम करावं असं वाटत असेल तर तूच एक सर्वस्व आहे. मीराबाईचा जो भाव होता किंवा जे संत तुकारामांचा भाव होता की काही हो माझ्या भात तुटो पाय तुटो, तू माझं पूर्ण माझे अब्रू सगळी घालव तरी पण मी काय तुझे पाय सोडणार नाही, हा प्रेमभाव. आणि ह्या भावनेमध्ये आपण स्थित झालो तर आपलं विमानाचं तिकीट फिक्स झालं असं समजायचं. तर याच्यासाठी काय आहे प्रोसेस? 9 प्रोसेसेस पण दिल्या आहेत आणि एकदम सिंपल आहेत. त्यातली एक प्रोसेस तर सध्या तुमची चालू आहे, श्रवणम, भगवंतांच्या लीला, भगवंतांचे गुण, भगवंतांबद्दल ऐकणे, ही पहिली प्रोसेस आहे. कीर्तनम, जे मी करतोय बोलतोय, हे झालं की रात्र संध्याकाळी तुम्ही एखाद्या डिस्कस करत असाल किंवा मनात विचार करत असाल. स्मरणम, पादसेवनम, तुम्ही 100 रुपये भरलेत भगवंतांची सेवा करण्यासाठी, पादसेवनम. अर्चनम, इथे आपण आरती बघतो होताना. वंदनम, नमस्कार करतो, हातवर करून हरे कृष्ण महामंत्र म्हणतो. दास्यम, एक भावना आपल्या मनात येते की बाबा सगळं काही त्यांचंच आहे किंवा आपण काही प्रोप्रायटर नाही होत, आपण म्हणतो की हे आपल्या केअरमध्ये आहे, माझ्या मालकीचं आहे असं जेव्हा म्हणत नाही. दास्यम, साख्यम आणि आत्मनिवेदनम, जेव्हा आपण पूर्ण शरणागत होतो तेव्हा. तर ही नवविधा भक्ती आहे, म्हणजे श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदन, हे पद्मपुराणामध्ये दिलेले आहे. तर ह्या 9 च्या 9 प्रोसेसेस कलियुगामध्ये शक्य आहेत. मग ह्या प्रोसेसेस माझ्या आयुष्यात कशा काय आणायच्या, मी माझ्या पारिवारिक जीवनात भक्तियोगाचं पालन कसं करू शकतो, हा फार मोलाचा प्रश्न आहे. मी म्हटलं ना आत्तापर्यंत सगळं एक बाजूला, थेअरी नाऊ प्रॅक्टिकल, आत्तापर्यंतचं ज्ञान. त्याच्यावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक हा प्रश्न आहे की बाबा श्रीकृष्णाने अर्जुनाचीच निवड का केली हो भगवद्गीता सांगायला, कृष्णाचे ते अनेक भक्त होते, म्हणजे व्यासांनाच का नाही डायरेक्ट सांगितलं कृष्णाने, इवन युधिष्ठिरालाच का नाही सांगितलं, अर्जुनाला का सांगितलं, काय कोणाचं गेसवर्क आहे का, वाय अर्जुन, भीष्म का नाही, नारद मुनी का नाही, योग्यता. तुम्ही युधिष्ठिर आणि अर्जुनामध्ये कंपॅरिझन करू शकत नाही किंवा नारद आणि अर्जुनामध्ये कंपॅरिझन करू शकत नाही की अर्जुन हा नारदापेक्षा योग्य होता. काय आपण अर्जुनाचा विश्वास होता, पण मी जे बाकी 2-3 नावं घेतली त्यांचाही पूर्ण विश्वास होता. खऱ्या अर्थाने भगवंत नातेवाईक होते म्हणून का? ओके ओके, खरंच प्रेम होत. आणखीन काही का अर्जुन का काय काय यांचं म्हणणं असं की अर्जुनाची आपली स्थिती सारखी आहे म्हणून आपल्याला जरा आणखीन जवळ, म्हणजे हा जो त्यांनी सांगितलेला जो काही सल्ला आहे तो आपल्याला आपला वाटावा म्हणून अर्जुनाला सांगितलं. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, नारदाने तर सगळं सोडून दिलेलं होतं, व्यासमुनी तर चांगले 501 वर्षानंतर हे सगळं लिहित होते, म्हणजे आपण त्यांच्याशी तादात्म्य पूर्णपणे समर्पित होते. पण खरे कारण ही आहेत, तुम्ही सांगितलेली सगळी कारणं बरोबर आहेत, पण भगवंतांनी जो विचार केला ती ही कारण आहेत. कारण सर्वसाधारण कारण भगवद्गीतेचा अभ्यास न करण्याची ही 3 आहेत. पहिलं कारण आहे की भगवद्गीता ही केवळ वृद्धांसाठी आहे म्हणून त्याने ते भीष्माला सांगितली नाही, अर्जुनाला सांगितली जो तरुण होता. अनेक वेळा घरामध्ये असं सांगितलं जातं की हे काय तुझं वय का भगवद्गीता वाचायचं, आणि मग ती भगवद्गीता वयाच्या 60-70-80 वर्षी उघडली की नंतर कळतं की आपण काय गडबड केली आहे, पण तेव्हा ती करेक्ट करता येत नाही. मग आपण एक आपलं तत्वज्ञान लिहितो की मला समजलेली भगवद्गीता, भगवद्गीतेमधली अहिंसा, भगवद्गीतेमधला हा वाद तो वाद. पण त्यामुळे अर्जुनाला जो बेनिफिट मिळाला कृष्णाने भगवद्गीता सांगून, जो अमूलाग्र बदल त्याच्यात झाला, तो बदल होत नाही. कारण मडकं एकदा कडक झालं की त्याचा आकार बदलता येत नाही. एकदा असंच एका घरामध्ये एक आजीबाई त्याच्या नातवाला सांगत होती, अरे तू कॉलेजमध्ये जातोस, भगवद्गीता काय घेऊन बसतोस, मजा कर, मस्ती कर, मस्तपैकी मोटरसायकल घे, फिरव कोणाकोणाला, म्हातारा झालास की मग बघू भगवद्गीता. तो मुलगा म्हणतो, मग आजी तू म्हातारी आहेस ना, तू का टी व्ही समोर बसतेस. आजची स्थिती ही आहे. तर भगवद्गीता वृद्धांसाठी आहे ही कन्सेप्ट चुकीची आहे. आणि जर आपण म्हटलं की भगवंतांना जर आपल्याला काही अर्पण करायचं असेल तर 3 दिवसापूर्वीची पोळी, 4 दिवसापूर्वीचा गुलाब असं आपण नाही देत. आपण जी वस्तू भगवंतांना लगेच वापरता येईल अशी फ्रेश देतो. मग आपलं जीवन का नाही द्यावं? सगळं वापरून झाल्यानंतर मग उरलेलं भगवंताला. आपले बघा, आपले कसे आपण असतो विचार करा. दूध ओतू गेलं की कृष्णार्पण मस्तू म्हणतो का, तर ते आपल्याला मिळत नाही म्हणून. म्हणजे आपण भगवंतांच्या 1-2 गुणांबद्दल त्यांच्यावर शंका घेतो, आपण किती स्वार्थी हे बघतच नाही. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असं असं असायचं की जर आपल्याला पैसे मिळाले तर एक रेष मारली जायची आणि त्या रेषेवर उभं राहून ते लोक असे वर फेकायचे, इकडे पडलेलं भगवंताचं, इकडे पडलेलं माझं. मग त्यानंतर काय झालं, महागाई वाढली. महागाई वाढल्यामुळे काय झालं, मग एक मध्ये गोल केला गेला, त्या गोलात पडलेलं भगवंतांचं, बाकी सगळे पडलेलं माझं. मग आता आणखीन महागाई वाढली आणि कलियुगी जीव पण हुशार झाले, त्यांनी फक्त वर फेकलं, भगवंताला म्हटलं तुला हवं तेवढं तू वर पकडून घे, खाली पडलेलं माझं. तर ही अशी आपली हळूहळू स्थिती होते. म्हणजे फार बारीक विचार आहे की आपण जेव्हा आरोपित करतो कोणाला समोरच्याला तेव्हा आपण किती शुद्ध आहोत, आपले किती मनामध्ये आपण किती स्वार्थी आहोत हे बघणं सोडून देतो. ही फक्त वैराग्यांसाठी आहे. जर फक्त व्यासदेवांना सांगितलं असतं, शुकदेव गोस्वामींना सांगितलं असतं किंवा नारदाला सांगितलं असतं तर आपण हा क्लेम केला असत. पण अर्जुन हा प्रोफेशनल आर्चर होता, व्यावसायिक होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक्सलंट होता. म्हणजे असं नाही की भक्ती केली म्हणजे तुम्ही कुठे फक्त ना असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं नको होतं भगवंताला. त्यामुळे जिथे एक्सलन्स आहे त्याच व्यक्तीला त्यांनी भगवद्गीता सांगितली. 10 मुलं होती. असं नाही की बाबा आता मला घर आहे, परिवार आहे, त्यांचं खाणं पिणं करायचं असतं, तुमचं बरं आहे बुवा, तुम्ही सगळं सोडून आपल्या मंदिरातच आहात, तर हे कारण नको म्हणून अर्जुनाला सांगितलं. आणि तिसरं म्हणजे वेळ नाही. बाकी सगळं करायला वेळ आहे, ह्यालाच फक्त वेळ नाही. ऍक्च्युली मी तर म्हणतो की ही वेळ नाही ही संकल्पनाच चुकीची आहे. वेळ आहे कोणाला? नाही, वेळ आहे असं कोण म्हणू शकतो? मला माझा मृत्यूच माहित नाहीये की मी उद्या सकाळी जिवंत आहे की नाही. सगळ्यांनाच वेळ नाहीये. अल्टिमेटली जे काय आहे ते म्हणजे प्रायोरिटायझेशन. माझ्या आयुष्यात त्याची प्रायोरिटी आहे, ह्याला मी प्रमुखता देतो आहे की नाही. वेळ नाही असं जो माणूस म्हणतो त्याला सरळ सरळ तोंडावर सांगा की तुला वेळ नाही असं नाही, तुझ्या आयुष्यात ह्याला किंमत नाहीये. आणि तूच जर ह्याला किंमत देत नसेल, तुझ्याच आयुष्याच्या तुझ्याच भल्याला तूच किंमत देत नसेल, तर आम्ही ओरडून काय उपयोग आहे? तर अशी ह्या गोष्टी आणि वेळ नाही म्हणजे अर्जुनाचा पण प्रॉब्लेम्स पण काय होता. त्याने बाण अर्जुन शंख वाजून गेलेले होते आणि फक्त आता धनुष्यावर बाण धरायचा आणि सोडायचा. पर प्रश्न काय होता तिथे, अशी गंमत नव्हती की बाबा आज आता आज काय प्रश्न असू शकतो की कार्यक्रम किती वेळ चालेल, आत्ता तर 9 वाजले, अजून 1 तास चालेल, मग खायला काय असेल, मग कालसारखं असेल 4 आयटम का परवासारखे 2 आयटम असतील, असे प्रश्न नव्हते अर्जुनासमोर. अर्जुनासमोर प्रश्न होते की मारायचं का मारायचं. म्हणजे इतक्या अशा प्रश्नांची सुद्धा उत्तरं भगवद्गीतेमध्ये आहेत हे भगवंतांना सांगायचं होतं म्हणून अर्जुनाला त्याने कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर सांगितलेली ही गीता आहे. व्हाय इट इज सो प्रॅक्टिकल, तर ते तिथपासनं म्हणजे भगवंतांचं प्लॅनिंग पण अख्खं महाभारत रचलं. कोणीतरी कालच म्हणाल की महाभारत कोणी रचवलं? भगवंतांनी. पण का रचवलं हे 700 श्लोक सांगायला आपल्याला. एवढं मोठं नाटक का रचवलं? तर फक्त हे द्यायला आणि तरी सुद्धा आपल्या म्हणजे मी धरून सगळे आपण इतकं आयुष्य केलं तरी ते 700 श्लोक उघडले नाहीत, फक्त महाभारतासाठी भगवंतांना भगवंतांच्या विरुद्ध शंखनाद करत बसलो. अशी स्थिती आहे. मग आता मी काय करू? ठीक आहे सगळं, आता अर्जुनाला सांगितली मी पण आता ऐकीन उघडीन, पण करायचं काय पुढे? तर सगळ्यात पहिले हे स्वीकार करायला पाहिजे की मी आजारी आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे आजार असे आहेत ज्याला आपण सायकॉटिक डिसऑर्डर्स म्हणतो, सगळ्यात अवघड आहेत ट्रीट करायला, ते आहेत सायकॉटिक. कारण त्या सायको म्हणजे ज्याला वेड लागणं म्हणतात लोकांना, ज्याला शॉकच द्यायला लागतो, त्यांना कळतच नाही की ते आजारी आहेत. त्यांना असं वाटत असतं की त्या डॉक्टरने दिलेल्या औषधाने मी आजारी होतोय, आणि म्हणून त्यांना शॉक द्यावा लागतो की बधीर करावं लागतं आणि मग ते औषध द्यायला लागतं. कमीत कमी आपली अशी परिस्थिती येऊ नये अशी आपण प्रार्थना केली पाहिजे. दुसरं म्हणजे फक्त आजारी आहे म्हणून घरात बसून नाही राहायला पाहिजे, आजारी आज हे दुखतंय ते दुखतंय बघू, होईल हळूहळू, होईल हळूहळू बरं, असं करत करत मग ते म्हणजे कॅन्सरमुळे मरण्याचं प्रमाण याच्यासाठीच आहे की अंगावर काढतात लोक, आणि म्हणून महिला कॅन्सरने जास्त मरतात पुरुषांपेक्षा, कारण ते अंगावर काढण्याची त्यांची स्टाईलच आहे, म्हणजे इट्स नॅचरल फॉर देम. त्यामुळे अंगावर काढू नका, एका योग्य दवाखान्यात जा, एका तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवा, हॉचपॉच डॉक्टर नका घेऊ, डिग्री पहा त्याची. काही गोष्टींपासून दूर राहा. कधी कधी कसं असतं की मला लंग कॅन्सर आहे, तुम्ही फक्त स्मोकिंग बंद करायला सांगू नका बाबा, बाकी सगळं मी करीन. ते स्मोकिंग नाही होत माझ्या, मग तू काहीच करू नको ना, मग चालू ठेव. तर काही गोष्टींपासून दूर राहा, म्हणजे पथ्य अपथ्य हे बघायलाच पाहिजे, आणि योग्य औषधोपचार करून घ्या. सिंपल, 5 steps अँड यू विल बी क्युअर्ड. आजारपणाची लक्षणं काय आहेत ती आपण डिस्कस केलेली आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी आणि आदि भौतिक क्लेश, आध्यात्मिक क्लेश आणि आदिदैविक क्लेश. हे क्लेश जर आपल्याला असतील याचा अर्थ आपण आजारी आहोत, त्यामुळे भवरोगाने सगळेच ग्रासलेलो आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. दुसरं, मग हॉस्पिटल पाहिजे. आपण जाऊ का कुठल्या तरी टपरीमध्ये की बाबा आपल्यापैकी किती जणांनी ह्या इथे सेंट झेवियर स्कूल आहे त्याच्या समोर ना अशा हिमालयन दवाखाना अशा एक टपऱ्या आहेत, किती जण तिथे गेलेले आहेत? नाही गेले ना. आपल्या शरीरासाठी सुद्धा आपण असं कुठलं लो बजेट काही करत नाही, तेव्हा आपल्याला वोकाटच लागतं. मग आता तर आपली परिस्थिती आणखीन ती गंभीर आहे, फार महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे हॉस्पिटल्स पण तशीच तपासून पहा. साधू गुरु आणि शास्त्र हे क्रायटेरिया आहेत, या तिन्ही क्रायटेरियावर घासून गुरु परंपरा आहे का हे बघून, आणि ते सांगतायत तेच बाकी संत सांगतायत का नाही हे बघूनच त्यांच्याकडे जा. त्यांनी कॉन्कॉक्टेड फिलॉसॉफी जर कोणी केली असेल तर त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर आपलाही अंत होऊ शकतो. मंदिर हे दवाखान्याप्रमाणे आहे की जिथे भगवंतांचा प्रचार आणि प्रसार होतो, त्यामुळे मी आत्तापर्यंत मंदिराची पायरी पण चढलेली नाही हे सांगण्यामध्ये मोठेपणा मानू नका. ह्याचा अर्थ तुम्ही डायग्नोसिसच केलं नाही किंवा डायग्नोस झालं असलं तरी स्वतःचा तुम्ही ट्रीटमेंट केलेली नाही. तर त्यामुळे आज आहे देरी से आहे दुरुस्त आहे आत्तापासून चालू करा. नंतर फक्त प्रत्येक वेळी मंदिरात यायलाच पाहिजे का? तर काही गरज नाही, भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून आपण घरालाही मंदिर बनवू शकतो. इट इज व्हेरी सिम्पल. फक्त आणि पूर्वी होतं, हां पूर्वी आपल्या लिव्हिंग रूममध्ये तथाकथित म्हणजे त्याला आपण मोठा हॉल जेव्हा ते तीच रात्री बेडरूम व्हायची ही गोष्ट सोडा, पण तिथे मंदिर असायचं. आताचं मोठमोठ्या बंगल्यांमध्ये मंदिराची जागा पाहिली तर ती जिन्याखाली असते, कारण तिथे दुसरं काहीच होऊ शकत नाही. म्हणून जिन्याखाली किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये ॲडिशनल डबे वगैरे ठेवायची जागा असेल, कोठी घर म्हणतात तिथे. म्हणजे घरात आल्या आल्या सगळ्यात पहिले कोणाचं दर्शन होतं आपल्याला? फ्लॅट 32 इंची 53 इंची, आणि मग भगवंतांचा आकार केवढा असतो देवांचा? एवढा 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 एवढा. फोटो असतील तर सगळ्यात बेस्ट, जुने पुराणे असतीलच आपल्याकडे तर मग ते सांभाळावे लागतात, अशी परिस्थिती आहे. तर ही वास्तू आहे, ही कोणाच्या अखत्यारीत आहे? ही भारत सरकारच्या अखत्यारीत आहे. हे कशामुळे कळतं आपल्याला? ही वास्तू कोणाच्या अखत्यारीत आहे? आपली वास्तू अशी नाही आहे ना नक्की. सध्याची परिस्थिती अशीच आहे, सगळ्यांच्या घरांवर पाहिलं तर हेच दिसतं. आता केबल वगैरे आलेत ते आपण दुसऱ्यांच्या घरांवर न घेतो, पण अल्टिमेटली हेच आहे आणि घरामध्ये ही परिस्थिती आहे. पण वास्तविक पाहता भारतीय संस्कृतीची जी क्षती 800 वर्षाचं मुघल शासन करू शकलं नाही किंवा 200 वर्षाचं ब्रिटिश शासन करू शकलं नाही, ते सध्या 20 वर्षात MTV झेड टीव्हीने केलेलं आहे. आज नवऱ्याला बायकोशी बोलायला वेळ नाही आहे कारण त्याचं स्पोर्ट्स चॅनल आहे, बायकोला त्याचे सोप ओपेराज आहेत, मग मराठी असोत नाही तर हिंदी असोत, मुलांचं कार्टून नेटवर्क आहे आणि मग काही जे ॲक्टिव्ह राजकारणात आहेत त्यांचं मग आज तक, लोकमत, IBN लोकमत असं करत प्रत्येकाचं, म्हणजे ॲक्च्युली हॉल हे सगळ्या घराने एकत्र येण्याचं ठिकाण आहे, तर तिथेच सगळ्यात पहिले वाद होतात कारण 7:30 किंवा 8:30 वाजता सगळ्यांचीच आवडती सिरियल वेगवेगळ्या चॅनलवर लागते. हे काय होतं, हे शांत सरोवर आहे. या शांत सरोवरामध्ये एकाच ठिकाणी जर आपण सतत दगड टाकत गेलो तर असे रिपल्स तयार होतात ज्याला आपण लहरी म्हणतो, आणि ते हळूहळू असे जाऊन पूर्ण काठाला जातात. पण इथे जर 4-5 ठिकाणी दगड सारखी टाकली तर ते एकमेकांना क्रॉस होतात आणि केऑस निर्माण होतो आणि त्या लहरी मग शेवटपर्यंत पोहोचू शकत नाही. या TV मुळे आपल्या घराचं असं झालेलं आहे. त्यामुळे आपलं कसं झालंय की सुखशांती अपार्टमेंट आहे पण अंडर कन्स्ट्रक्शन, रिपेअर अँड कन्स्ट्रक्शन. सुखशांती गेलेली, फक्त नाव आहे सुखशांती अपार्टमेंट. तर म्हणून त्याला आधी बाहेर काढा आणि तिथे जिथे खरंच भगवंतांची स्थापना करायला पाहिजे ती जागा सगळ्यात आयडियल आहे. जिथे तुम्ही TV ला ठेवलाय ना ती जागा सगळ्यात आयडियल आहे तिथे देवांना स्थापन करायला. लगेच करू नका, नाहीतर तुम्ही आता घरी जाल आणि मग प्रत्येकी 4 असे लोक माझ्यावर धावून येतील. आधी मनाची तयारी करा. तर आपल्या घराचं मंदिर बनवा म्हणजे काय करा, मग सकाळी उठून पूजाच करायची का, किंवा नुसतं त्यांच्याच ज्या मूर्ती आहेत त्यांच्यासाठीच सगळं करायचं का? तर हे एक 4 गोष्टी आहेत की ज्या आपण करू शकतो. एक तर भगवंतांना आपल्या आयुष्यात प्रमुख स्थान द्या. मी तर प्रमुख सोडा, स्थान द्या. सुरुवात स्थान देण्यापासून करा की आहे व आपल्या घरात कोणीतरी. किती ठिकाणी अशी आहे की कधीतरी आठवलं तर पूजा होते. जर तुमच्या सगळ्यांकडे रोज पूजा होत असेल तर तुम्ही खूप नशीबवान आहात आणि तुम्ही म्हणूनच तुम्ही इकडे आलात असं म्हणायला काही हरकत नाही. दुसरं आहे, फक्त कुठलं काही गणपती गौरी असेल तरच नैवेद्य दाखवायचा किंवा लक्ष्मीपूजन असेल तरच नैवेद्य दाखवायचा. का बरं? आपण सगळं चौरस आहार खायचा आणि देवाला फक्त एवढ्या चांदीच्या वाटीमध्ये दूध द्यायचं. माझ्या घरात एवढीच चांदीची वाटी होती जोपर्यंत मी इस्कॉन मध्ये नव्हतो तेव्हा, आणि ते सुद्धा म्हणजे दिलंय ना असं आपल्यावर अवलंबून आहेत असं दिलंय ना. तर तसं न करता जे काय आपण खातोय एक सदस्य समजा त्यांना घरातलं. कसं कसं आहे की भगवंताने सांगितलं ये यथा माम प्रपद्यंते तामस तथैव भजाम्यहम. जसं तुम्ही माझ्याकडे बघाल तसा मी दिसेल. म्हणजे आज जर एखाद्याला मूर्तीमध्ये दगड दिसत असेल तर भगवंत स्वतः रेसिप्रोकेट करतात की हो मी दगडच आहे. आणि एखाद्याला दगडामध्ये जर साक्षात भगवंत दिसत असतील तर त्याच्यामध्ये त्याला ते रिअलाइज होतं. म्हणजे असं याला सायन्स नाही आहे काही की हा दगड असेल तर मग मूर्ती कशी, मूर्ती असेल तर मग दगड कसा, मग ह्याच्यात भगवंत अवतरित होतात नाही होत, ते तुमच्या मनावर अवलंबून आहे. भगवंतांनी सांगितलं की ये यथामाम प्रपद्यंते तामस तथैव भजाम. जर कोणी म्हणत असेल की भगवंत नाहीच आहेत तर भगवंताला गरज नाही पडली त्यांना येऊन समोर असं कसं म्हणतोस आय बो मी बघ. ठीक आहे, नाही तर नाही काय फरक पडतो, हु केअर्स. तर म्हणून त्यांना आपल्या घरातला एक सदस्य ठरव समजा. असं समजा की एक 14 वर्षाचा 8 वर्षाचा असा एक बालक आपल्या घरात आणखीन एक आहे आणि त्याला जे लागतं खायला तो गेस्ट आहे आपल्याकडे आणि त्याला जे लागतं ते त्याला आपण डिश द्यायची. फॉर्च्युनेटली ते खात नाहीत, ते आपल्यालाच देतात. जर ते खायला लागले तर मग आपले गणित चुकतील. पण ते फक्त भगवंताचं कसं, प्रत्येक अवयव हे बाकीच्या अवयवांचं काम करतो कारण पूर्णत्वाच्या व्याख्यात ते पण येतं. त्याचे दृष्टी कटाक्षाने खातात. पण इथे त्या भोगाचं एवढं महत्व सांगितलेलं आहे की भगवंत सांगतात की जो मला भोग दाखवतो की यज्ञशिष्टा सन शिनस संतु मुच्यंते सर्व किल्मेशी पचंते ते त्वघम पापा ये पचंत्यात आत्मकारणात, म्हणजे जो कोणी मला ऑफर करतो, यज्ञाला ऑफर करतो, विष्णूला ऑफर करतो, भोग दाखवतो आणि खातो, त्याची सगळे किल्मिश, त्याचे सगळे पाप नष्ट होतात. आणि जो स्वतःच्या कष्टाने सचोटीने स्वतःसाठी बनवून खातो तो पाप खातो. पार्शलिटी वाटत असेल, म्हणजे हे भगवद्गीतेमधला श्लोक आहे की असं कसं, पण ते आहे तसंच. नियमाला असं कसं नाही म्हणतायत. आणि ते त्याच्यात नंतर बेनिफिट जेव्हा मिळतात, कारण भगवंतांनी सांगितलं की मला काय आवडतं आणि मला काय नाही आवडत. जेव्हा कोणी गेस्ट आपल्याकडे येतं तेव्हा आपण बळजबरीने आपण जे खातोय ते त्यांना देतो. आपण फोन करून विचारतो तुम्हाला काय आवडतं. म्हणजे आतापर्यंत मी जिथे जिथे जेवायला गेलो तिथे कोणीच वांग्याची भाजी केलेली नव्हती. फक्त एकदा माझ्या सासरी केली होती, त्यांना माहीत नव्हती, तेव्हा मी गुपचूप खाल्ली होती. तर त्यामुळे भगवंत भोग लावून प्रसाद ग्रहण करा हे जे आहे ना, हे खूप चांगलं तत्व आहे. कारण आता आपण अकर्म म्हटलं, अकर्म म्हणजे भगवंतांसाठी करायचं. प्रत्येक वेळी आपण थोडीच गीता उघडून बघणार आहे की हे कर्म भगवंतांसाठी आहे का, हे कर्म भगवंतासाठी आहे का. पण सगळ्यात बेस्ट काय, जर पती बाहेर जाऊन पैसे कमवून आणतोय आणि त्याचं अन्न बनतोय, मग ते जर भगवंताला ऑफर केलं तर पतीचं कर्म काय झालं, अकर्म झालं. ते शिजवणाऱ्या स्त्रीचं कर्म काय झालं, अकर्म झालं. ते लहान मुलं ती प्लेट भरतायत भगवंतांसमोर ठेवतायत, ते काय झालं, अकर्म झालं. आणि ते करण्यासाठी जे जे खातायत, शिकतायत, झोपतायत, ते सगळं अकर्म झालं. कारण ते काम कार्य करतात. एवढी पॉवर त्या प्रसाद दाखवून, म्हणजे भोग दाखवून प्रसाद ग्रहण करण्याची आहे. फक्त कंडिशन्स अप्लाईड. भगवंताने सांगितलं की मला तुम्ही काय काय ऑफर करू शकता. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रयच्छती हा श्लोक आहे 9व्या अध्यायातला. की मला पत्र अर्पण करू शकता, पुष्प अर्पण करू शकता, फलं अर्पण करू शकता आणि तोय अर्पण करू, पाणी अर्पण करू शकता, म्हणजे व्हेजिटेबल्स अर्पण करू शकता. त्यांनी फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली अंडम मांसम मच्छीम यो मे भक्त्या प्रयच्छती असं म्हटलेलं नाही. त्यामुळे ते अर्पण करून ते खाऊन प्रसाद म्हणून खाणारे खाल्ल्यामुळे माझं पाप नष्ट होईल असा विचार करण्यात अर्थ नाही. आरती करा. आरती म्हणजे दीप दाखवा भगवंताला. आता सध्या खूप मोठं सायंटिफिक पेपर्स आहेत की अग्निहोत्रार किंवा तुपाच्या दिव्याने काय फायदे होतात वगैरे. ते साईड इफेक्ट आहेत. याचा अर्थ असा की आरती हा शब्द अरात्रीपासून आलाय, की तमसापासून ज्योतीकडे जायचं जे आहे ते आरतीच्या माध्यमातून जायचं आहे. म्हणून आरती करा, एकत्र या, संपूर्ण कुटुंबांनी ह्या कार्यक्रमासाठी सहभागी व्हा. केवढी मोठी अचीवमेंट आहे की सगळं कुटुंब एका गोष्टीसाठी एकत्र येतंय. हल्ली जेवतात तरी कुठे एकत्र लोक, ते त्यांच्या कार्यक्रमाबरोबर जेवत असतात. आपल्यापैकी म्हणजे गिल्टी फिलिंग वाटू नका, पण आपल्यापैकी किती जणांकडे एकापेक्षा जास्त टीव्ही आहेत. तुम्हाला काय समजायचं ते समजून गेलं, मी याच्यावर पुढे बोलत नाही. तर एका तज्ज्ञ डॉक्टरला दाखवा, म्हणजे अशा ठिकाणी या, अशा डॉक्टरांना दाखवा की ज्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये ते स्वीकारलेलं आहे, ते तसं वागतात. म्हणजे ॲलोपॅथी डॉक्टरला दाखवू नका की बाबा ते रात्री घेतलं तरी चालतं त्यांना, पण दुसऱ्याला सांगतात की बाबा तुझं सिरोसिस होतं लिव्हरचं, त्यामुळे तुम्ही दारू पिऊ नका म्हणून. म्हणजे ते आचार्य असले पाहिजे. ते तज्ज्ञ डॉक्टरांचं काय आहे, त्यांनी एक तर ते चांगल्या कॉलेजमधनं एज्युकेटेड असले पाहिजे, तर गुरु परंपरेमध्ये असले पाहिजेत. चार परंपरा आहेत. एक ब्रह्मसंप्रदाय, त्याच्यामधले मुख्य आचार्य आहेत मध्वाचार्य. दुसरा आहे कुमार संप्रदाय, त्याच्यातले मुख्य आचार्य आहेत निंबार्काचार्य. नंतर आहे श्री संप्रदाय, त्याचे मुख्य आचार्य आहेत रामानुजाचार्य, जे ज्या परंपरेमध्ये आपलं व्यंकटेश बालाजीचं मंदिर येतं किंवा रंगनाथचं मंदिर येतं. आणि एक शंकर संप्रदायाचे मुख्य आहेत विष्णुस्वामी. हे चारही लोक विष्णूंच्या सगळ्यात जवळचे आहेत. कुमार संप्रदाय म्हणजे चतुष्कुमारांचा, नंतर शंकर संप्रदाय, नंतर श्री संप्रदाय, ब्रह्मसंप्रदाय. तर ह्या संप्रदायामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ हा येतो. त्यामुळे हे सगळं जे नॉलेज आहे हे नॉलेज हे कॉन्कॉक्टेड नॉलेज, मला समजलेली भगवद्गीता असं नाही आहे. हे जसं ब्रह्मदेवापासनं किंवा मध्वाचार्यांपासनं चैतन्य महाप्रभूंपासनं आलेलं अनुभूत आणि त्याच्यामध्ये विकसित होत गेलेलं हे शास्त्र आहे, ही जीवन पद्धती आहे. त्यामुळे काल प्रश्न विचारल्याप्रमाणे ही एसटी महामंडळाची बस आहे, ही आपली काळी पिवळी टॅक्सी नाही आहे, त्यामुळे विश्वास ठेवू शकता. दुसरं, वैयक्तिक प्रामाणिक गुरुची योग्यता काय आहे की ते प्रामाणिक परंपरेतनं आले पाहिजे, त्यांचा स्वतःचा इंद्रिय संयम पाहिजे, नाहीतर त्यांनी काही गोष्टी केल्या तर त्या आध्यात्मिक स्तरावर आहेत त्यामुळे आपण त्याच्यामध्ये लक्ष घालूया नको असं म्हणून गुरु स्वीकारण्याची काही गरज नाही. त्यांना प्रश्नही विचारता आले पाहिजेत की तुम्ही आम्हाला हे करायला सांगतात मग तुम्ही का नाही पालन करत. नशिबाने आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघात अशी सिस्टीम आहे की तुम्ही जो काही आदेश देत असाल ते तुम्ही आधी 5 वर्ष पालन करायला पाहिजे. म्हणजे आज मला माहिती आहे की मला इन्स्ट्रक्शन देणारा माझ्यापेक्षा जास्त पालन करतो आहे, त्याला जो इन्स्ट्रक्शन देतोय तो जास्त पालन करतोय, त्यामुळे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत मध्ये कोणाची मक्तेदारी नाही आहे आणि ही सगळी संस्था चालवणारे सगळे संन्यासी आहेत. इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न पाहिजे. इथे माझ्या गुरु महाराजांचा फोटो तुम्हाला दिसणार नाही कुठल्याच इस्कॉन मंदिरामध्ये. आत्ता जे लोक हे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ चालवतायत त्या कोणाचेच फोटो दिसणार नाहीत. प्रभुपादांनी स्थापन केला त्यांची मूर्ती असेल आणि मग भगवंतांचे असतील, गुरु परंपरा असेल. तर इथे स्वपेक्षा भगवंतांना जास्त महत्व आहे. शास्त्रांचा सार जाणणारे असले पाहिजे, स्वतःच्या आचरणाने स्वीकार शिकवणारे असे जर डॉक्टर असतील, आचार्य असतील, गुरु असतील, तर आपला हा भवरोग सहज बरा होऊ शकतो. काही गोष्टींपासून दूर राहायला पाहिजे. भगवंत दयाळू नाहीत म्हणून मी मांसाहार करतो. भगवंत का नाही येत अस्तित्वात? कारण ते दयाळू नाहीत. मग मी तरी दयाळू व्हायला पाहिजे. पण मला मांस खायचं आहे म्हणून भगवंत अस्तित्वात नाहीत, असंच अनेक लोकांचा प्रॉब्लेम आहे. जुगार खेळायला नको. आता मांस का खायचं नाही, अनेक प्रश्न आहेत. त्याची फक्त एक इस्कॉनने न बनवलेली आपण 1-2 मिनिटाची फिल्म पाहूया, त्याच्यात बरेच त्यांनी कारण सांगितलेत मांस का नाही खायचं, आणि तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर मी सांगू शकेन.
Reasons to become a vegetarian. Number one,
because heart disease
begins in childhood.
Number two,
because a vegetarian diet reverses heart disease.
Number three,
because eating meat and dairy makes you fat.
Number four,
because you shouldn't have to lie to your kids about the food that you eat.
Number five,
because in every package of chicken, there's a little poop.
Number six,
because meat is filthy and bloody. Number seven, because no living creature wants to see her family slaughtered. Number 10.
Because mad cow disease
is in the US. Number 11.
Because it's violence you can stop.
We can stop.
Number 12.
Because no one should have to make a living by killing. Number 13, because it takes a small person to beat a defenseless animal, and an even smaller person to eat it. Number 15, because the grain used to feed them could feed them. More?
Because they're defenseless.
Because when animals feel pain, they scream too. Because they don't want to die.
Because they feel fear.
Because no matter how you slice it, it's still flesh.
Because commerce
is no excuse for murder.
Because everyone wants to be free. Because eating fish doesn't make you a vegetarian.
Because might doesn't make right.
खरं सांगायचं म्हटलं तर आपल्याला 5वी किंवा 6वी मध्ये एक एनर्जी सायकल किंवा एनर्जी पिरॅमिड शिकवला जातो. जास्तीत जास्त 8वी मध्ये तिथे सांगितलेलं आहे की सूर्याची 100% एनर्जी असते जी वनस्पतींमध्ये 10% येते, प्राण्यामध्ये 1% येते, 1% येते आणि त्यातलं सुद्धा 10% आपल्यामध्ये ट्रान्सफर होते. त्यामुळे आत्ता जे आपण म्हणतो की निसर्गावर ताण आलेला आहे किंवा सर्व नैसर्गिक स्रोतांवर ताण आलेला आहे तो व्हेजिटेरियन लोक कमी आणि नॉनव्हेज लोक जास्त असल्यामुळे. कारण सूर्याची 10% एनर्जी व्हेजिटेरियन माणूस घेऊ शकतो पण ते जर नॉनव्हेजमध्ये कन्वर्ट करून घेतली तर सूर्याची 1% शक्ती आपल्याला मिळते. 9% शक्ती म्हणजे प्रपोर्शन म्हटलं तर 90% ऑफ सोलर एनर्जी गॉट वेस्टेड. आणि जर कोणी फक्त जिभेसाठी जर नॉन व्हेजिटेरियन खात असेल तर त्याला, मी एक सायन्सचा विद्यार्थी आहे, मला निसर्गाची काळजी वाटते, मला निसर्गामध्ये होणारं पोल्युशन थांबवायचं आहे, मला समाजामध्ये जी विकृती निर्माण झाली आहे, जे रोग निर्माण होत आहेत ते थांबवायचे आहेत, मला जी ओव्हरऑल सगळ्या मानवतेची जी त्याची घसरण होती आहे ती थांबवायची आहे, हे म्हणायचा अधिकार नाही. आणि देवावर संशय घ्यायचा तर नाहीच नाही, कारण तो व्यक्ती माणूसच नाही. आत्तापर्यंत झालेल्या चुका सोडून द्या. कधी कधी असं असतं की कधी कधी लहान मुलसुद्धा आई वडिलांना मारतं तेव्हा आई वडील काय त्याला लगेच धरून म्हणत नाहीत की काय रे तुला कळतं का मी कोण आहे. पण म्हणून 18 किंवा 19 किंवा 20 वर्षाच्या मुलाने जर सरळ जाऊन आई वडिलांना थप्पड मारली तर त्याला घरातनं हाकललं जात का? काय फरक असतो दोघांमध्ये? नॉलेज. नाऊ यू हॅव नॉलेज. कोणाला ह्याच्यावर काही प्रश्न आहे? कृपा करून राष्ट्रासाठी, स्वतःसाठी आणि निसर्गासाठी. एका बाजूला राष्ट्र, निसर्ग, स्वतःचा कॉन्शियसनेस आणि दुसऱ्या बाजूला फक्त 1.25 इंची जीभ. कारण त्याने शरीरालाही काही खूप पोषण होतं असं नाही आणि त्यामध्ये सुद्धा जिभेला लालसा देणारे जे काही मसाले आहेत ते व्हेजिटेरियनच आहेत. नुसतं मांस कच्चं कोणी खात नाही. मी सगळ्यांना साष्टांग दंडवत घालतो, लोटांगण घालतो, पण कृपया हे एक करू नका अशी माझी तुमची कळकळीची विनंती आहे. हे फक्त ते सांगताना एक 2 गोष्टी राहिल्या. हे जे खाली आहे ना ते धर्माचे 4 स्तंभ आहेत. हे की धर्माचा पहिला स्तंभ आहे की तो म्हणजे दया. समोरच्या व्यक्तीवर करुणा पाहिजे, एम्पथी ज्याला म्हणतात, की जर मी त्याच्या जागी असतो तर मला कसं वाटलं असतं, ही जे फिलिंग आहे याला एम्पथी म्हणतात. तर हा दयाभाव नष्ट होतो मांसाहार केल्याने. सत्य हा धर्माचा 2रा पाय आहे, की सत्यवचनी नसेल सगळंच असत्याचं जर काम असेल तर कोणालाच कोणीही सुखी, आनंदी, शांततामय होऊ शकत नाही. तर जुगार खेळणे म्हणजे अवैध संपत्ती गोळा करणे, ह्याच्यामुळे ह्याला सुरुंग लागतो. म्हणून जुगार खेळणे, इन्क्लुडिंग आपल्या कुठल्या तरी टॉक शोला मी पत्र पाठवलं आणि पत्र काढून मग तुम्हाला बक्षीस मिळालं, हा पण जुगारच आहे. तर हे कृपया करू नका. परत बघावं लागेल की काय? हा गेलं. नशापान न करणे, कारण तिसरा हे जे आहे धर्माचा स्तंभ आहे तो म्हणजे तपस्या. मनुष्य जीवन हे तपस्येसाठी दिलेलं आहे, भोगविलासासाठी तुम्ही स्वर्गात जाऊ शकता, तिथे सोमरस अवेलेबल आहे. पण ह्या इथे नाही. जसं आपण म्हटलं की मदिरालयात जाऊन मद्यपान केलं तर चालेल, पण विद्यालयात जाऊन मद्यपान केलं तर पकडलं जातं, तसंच ही जागा ही मद्यपानासाठी नाही, इथे तपस्या करायची आहे. तर त्यामुळे मद्यपान करणं सोडलं पाहिजे. ह्या मद्यावरनं एक विनोद आठवला, खजरा गंभीर झालं त्यामुळे थोडस, की एकदा एक असा पूर्ण बॉटल पिलेला, ते सुद्धा देशी, एक माणूस मंदिरात येतो आणि मंदिरातल्या पुजाऱ्याला म्हणतो की कोण है सबसे बड़ा. आता ते मंदिरातला पुजारी तर शेवटी काय म्हणाल, भगवान है सबसे बड़ा. तो म्हणतो भगवान है सबसे बड़ा तो फिर वो मंदिर में क्यों खड़ा. म्हणतो मंदिर है सबसे बड़ा. मंदिर है सबसे बड़ा फिर वो भूमि पे क्यों खड़ा. भूमि है सबसे बड़ी. भूमि है सबसे बड़ी तो शेषनाग पे क्यों खड़ी. ठीक है, शेषनाग है सबसे बड़ा. शेषनाग सबसे बड़ा फिर वो शंकर जी के गले में क्यों पड़ा. ठीक है, शंकर जी सबसे बड़े. शंकर जी सबसे बड़े फिर वो पहाड़ पे क्यों खड़े. ठीक है, पहाड़ है सबसे बड़ा. हाँ, इरिटेट व्हायला लगला होता. पहाड़ सबसे बड़ा फिर वो हनुमान के पंजे पे क्यों खड़ा. तो म्हणतो बाबा अरे तू बोल फिर कौन है सबसे बड़ा. जो पूरी बोतल पीके अपने पैरों पे खड़ा वही सबसे बड़ा. आपल्याला तसं व्हायचं नाहीये आणि आपल्या आयुष्याचं ध्येय वेगळं आहे. दुसरं म्हणजे अवैध शारीरिक संबंध न ठेवणे. हा जरी वरवर भारतामध्ये प्रॉब्लेम नसला, हातमध्ये काय आहे मला एवढं माहीत नाही, पण हा जगामध्ये फार मेजर प्रॉब्लेम आहे. पूर्वी अवैध स्त्री संघ म्हणायचे, पण आता आणखीन गडबड झाल्यामुळे आपल्यामध्ये ते शारीरिक संघ म्हणून ठेवलंय. तर त्याच्यामुळे स्वच्छतेचा नाश होतो. म्हणजे स्वच्छता, तपस्या, नंतर दया आणि सत्य हे चार धर्माचे पाय आहेत. हे जर आपण फॉलो केले तर आपण सत्वगुणात आहोत असं म्हणायला काही हरकत नाही, ज्याच्याने आपण शुद्ध सत्वात सहज येऊ शकतो. आणि औषधोपचार, हे चार गोष्टी केल्याने आपण अर्धे बरे होतो. म्हणजे कमीत कमी पशु योनीतनं मनुष्य योनीत तरी येतो, पण आपल्याला पुढे जायचं आहे. त्यासाठी असोसिएशन म्हणजे सत्संग असला पाहिजे. द मॅन इज नोन बाय द कंपनी ही किप्स. पुस्तक म्हणजे फिलॉसॉफी अपडेटेड पाहिजे आपली. असं नाही की एकदा वाचलंय बस झालं, तर फिलॉसॉफी अपडेटेड पाहिजे. रोज रोज आपल्याला आपल्याच मनातनं शंका निर्माण होतील, त्यांचं निरसन करता आलं पाहिजे. जप किंवा चॅन्टिंग किंवा आपण हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन करतो ते कलियुगामध्ये खूप प्रभावी आहे. त्याचं पण आपण पुढे बघू. आणि डाएट म्हणजे आहार आपला नियंत्रित फक्त भगवंताला अर्पण केलेला असा पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपली लवकर प्रगती होईल. या साधनेमध्ये सगळ्यात पहिले काय, भक्तांचा संघ हे आपण डिस्कस केलं. दोन पोपटांची गोष्ट आहे. जसे हिंदी पिक्चरमधले जुडवा बहिणी किंवा जुडवा भाऊ जसे जातात आणि मग एक असते ती एकदम सज्जन कुटुंबामध्ये आणि दुसरे असते ते एकदम दरोडेखोरांकडे, तर तसंच ह्या दोन पोपटांचं होतं. माझ्या मते ह्या पोपटांच्या गोष्टीवरूनच त्या गोष्टी लिहिल्या गेल्या असतील. तर एक पोपट जातो तो पशुहत्या करणाऱ्या एका खाटिकाकडे जातो आणि दुसरा असतो तो राजाकडे असतो. आणि एक एका माणसाला माहीत असतं की असे हे दोन्ही पोपट एकमेकांचे भाऊ आहेत म्हणून, तर तो माणूस नंतर एक 5 वर्षांनी बघायला जातो की त्यांची काय स्थिती आहे. तर तेव्हा तो खाटकाकडे जो पोपट असतो तो इतकं अभद्र बोलतो त्याला की बा मालक नाहीये, तू काय इथे कशाला आलास, तुला काय वाटतं वगैरे असं, की तो म्हणजे हादरून जातो की एवढ्या सगळ्या शिवाय पोपटाला पण येतात, त्याला तोपर्यंत माणसालाच येतात माहिती होतं. तर नंतर तो मग तर राजाचा पोपट बघायला जातो. तो राजाचा पोपट हा त्याच्याशी संस्कृतमध्ये संवाद करतो की तुम्ही कसे आहात, बसा, काय तुम्हाला थंड हवं का गरम हवं, माझे मालक आता नाहीये तिथे. तर तो विचारतो की हे असं कसं शक्य आहे की तुम्ही दोघेही एकाच आई वडिलांचे मुलं आहात. तर तो त्याच्यावर संस्कृतमध्येच उत्तर देतो. तो म्हणतो गोवाशनेन च वाक्यम शृणोती अहम च राजन वचनम मुनीनाम नास्तस्य दोषो न च मद गुणो वा संसर्गजा दोष गुणात भवंती. गोवाशन म्हणजे जो गोमांस खाणारा जो व्यक्ती आहे त्याची वाक्य तो माझा भाऊ ऐकतोय, आणि अहमच राजन वचनम मुनीना, मी राजाकडे येणारे जे सगळे मुनी आहेत, प्रगल्भ व्यक्तिमत्व आहेत, त्यांची वचन ऐकतोय. नास्तस्य दोषो, त्याचाही तो जे बोलतोय त्याच्यामध्ये दोष नाही. नचमत गुणवा, माझाही काही गुण नाही आहे मी जे चांगलं बोलतोय त्याच्यात. का? कारण संसर्ग ज्या दोष गुणात भवंती, तुम्ही ज्यांच्या बरोबर असता त्यांच्यासारखे तुम्ही होता. म्हणून संसर्ग, म्हणून सत्संग फार महत्वाचा आहे. दुसरं आहे, शास्त्रांचं अध्ययन असलं पाहिजे, अपडेटेड असलं पाहिजे. भगवद्गीता आणि भागवताचं नेहमी पठण वाचन झालं पाहिजे, भगवंतांच्या दिव्य नामाचा जप झाला पाहिजे, आणि केवळ प्रसादच खाल्ला पाहिजे. भगवंतांच्या दिव्य नामाचा जप म्हणजे कुठला जप? जर आपण आजारी आहोत आणि आपण मेडिकल शॉपमध्ये गेलो तर आपण काय म्हणतो, ती गुलाबी रंगाची बाटली आहे ना ती फार चांगली आहे, ती मला द्या. आणि ते खाली जे आहे ना ते आपलं कॉम्प्लानसारखं का काहीतरी दिसतंय ते मला जरा चांगलं वाटतं, हे तर हे द्या बस, हे दोन्ही मी बरा होईल. असं होतं का कधी? का नाही होत. आपण काय म्हणतोय, प्रिस्क्रिप्शन, ह्याचं औषध नसेल तर मी डॉक्टरांना फोन करतो की अहो याच्या बदल्यात तो हा देतोय हे घेऊ का. तर इथे हा चॉईस नाही, इथे आपलं डॉक्टर म्हणतील ते. मग आता आपल्या कलियुगातल्या डॉक्टरांनी काय सांगितलंय? कलियुगातल्या डॉक्टरांनी सगळ्यात पहिले सांगितलंय की आपल्याला कलियुगातनं ताप जर पार व्हायचं असेल तर हरि कीर्तनाशिवाय पर्याय नाहीये. कृतेय ध्यायतो विष्णू, भगवंत विष्णूंवर ध्यान करून जे सत्ययुगात मिळायचं, कृत म्हणजे सत्ययुग. त्रेतायाम यजतो मखई, त्रेतायुगात जे यज्ञ याग करून आपल्याला साध्य व्हायचं. द्वापारे परिचर्या, द्वापार युगात जे मोठमोठ्या म्हणजे मोठमोठ्या मंदिरामधल्या देवांच्या पूजेने जे आपल्याला मिळायचं, कलौतत हरिकीर्तनात, तेच कलियुगात हरिकीर्तनाने मिळतं. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा 10व्या अध्यायामध्ये जेव्हा भगवंत विभूती योग सांगतात की मी सर्व पर्वतांमध्ये हिमालय आहे, मी सर्व पशूंमध्ये सिंह आहे, तेव्हा मी सर्व यज्ञांमध्ये काय आहे असं म्हणतात? मी राजसूय यज्ञ आहे, नवचंडी यज्ञ आहे, गणेश याग आहे असं नाही म्हणत. ते म्हणतात सर्व यज्ञांमध्ये मी जपयज्ञ आहे. का? स्पेसिफिकली कलियुगासाठी आहे ना, कारण कलियुगात त्यांना माहिती आहे की जप करताना सुद्धा गडबड होणार आहे. अनेक लोक मनातल्या मनात जप करतात पण खातात हाताने आणि तोंडाने, मनातल्या मनात खातात खात नाहीत, झोपत नाहीत, पण जप मात्र मनातल्या मनात चालू आहे, अखंड आहे, मागे चालू आहे, समोर टीव्ही आहे, मागे जप चालू आहे. तर म्हणून कलियुगामध्ये हरिकीर्तनाने हे सगळं साध्य होतं, म्हणजे कलियुगात जन्म झालाय नशीब पण आहे. कलियुगाचं परत वर्णन आहे, कलेर दोषो निधी राजन, कलियुगात खूप दोष आहेत, अस्ति एक महान गुणा, एकच महान गुण आहे. काय आहे? कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संगम परम व्रजत, केवळ श्रीकृष्ण नावाचं कीर्तन करा आणि मुक्त व्हा. जे तप करायला लागायचं सत्ययुगामध्ये, किंवा एवढा इलॅबोरेट खर्च करायला लागायचा, यज्ञ करायला लागायचे, शुद्ध ब्राह्मण शोधायला लागायचे, किंवा मोठमोठ्या इलॅबोरेट मूर्तीपूजा करायला लागायच्या, ते आता फक्त कीर्तन आहे. नाम महिमा आहे कलियुगात, आणि त्यामुळे अनेक संत सुद्धा नामाचंच गुणगान करतात. तर कुठलं नाव? हरिर नाम हरिर नाम हरिर नाम ही एव केवलम कलौ नास्तैव नास्तैव नास्तव्य गतिर्यन्नत्या. कोणी सांगितलं, कुठे सांगितलं? तर कली संतरण उपनिषद. संतरण म्हणजे पार करणे, कली म्हणजे कलियुग. कलियुग पार करण्यासाठी जे उपनिषद लिहिलं गेलं हे स्पेसिफिक प्रिस्क्रिप्शन, त्याच्यामध्ये सांगितलं की हरिर नाम हरिर नाम हरिर नाम ही एव केवलम. तिथे असं नाही सांगितलं की शिव नाम ब्रह्म नाम आणि हरिर नाम ही केवलम. तीनदा का सांगितलं? आपण जेव्हा खूप गोंधळ होतो तेव्हा जज काय करतो? ऑर्डर ऑर्डर ऑर्डर, म्हणजे ऑर्डर लक्ष द्या, ऑर्डर अधिक लक्ष द्या. आणि तुम्ही गंभीरतेने सांगतोय लक्ष द्या, नाहीतर मग तुम्ही कायद्याचं उल्लंघन करताय. फक्त पॉझिटिव्हली तीनदा नाही सांगितलं, निगेटिव्हली पण तीनदा सांगितलं. नास्तैव नास्तैव नास्तैव, नो अदर अल्टरनेटिव्ह, नो अदर अल्टरनेटिव्ह. म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा नाही ह्याच्यात नसेल त्याच्यात शोधू, त्याच्यात नसेल ह्याच्यात शोधू, तर तेही त्यांनी, म्हणजे असं नाही की एक दरवाजा उघडलाय बाकीचे दरवाजेही बंद करून ठेवलेत. जायचं तर या दरवाज्यानं जाणं, तर थांबा. त्यामुळे तुमचा जो काही जप चालू असेल त्याबद्दल माझं ऑब्जेक्शन नाही, हा चालू करा. हा मंत्र आहे, हा सुद्धा मंत्र एका उपनिषद लिहिला की हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे एते षोडशक नामनाम कलौ कलमश नाशनम नातो परतो उपाय सर्वे वेदेश दृश्यते. म्हणजे हा अख्खा मंत्र पण आहे की असाच घ्यायचा आहे म्हणून. आपल्या तुकाराम महाराजांनी सांगितलंय की नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगे सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. इतकं प्रॅक्टिकल जिथे आहे तिथे दुसऱ्या मग पाय वर करा रे डोकं खाली करा रे किंवा अनेक ग्रंथांचा सतत अभ्यास करा की त्याच्यामुळे मी ब्रह्म आहे का परब्रह्म आहे हे जाणा काय गरज आहे. आणि हे परत प्रूव्हन फॉर्म्युला आहे हा. ते स्वतः गेलेत वैकुंठात. भगवंत स्वतः म्हणतात नाहम तिष्ठामी वैकुंठे योगिनाम हृदयशिवा यत्र गायंती मद्भक्ता तत्र तिष्ठामी नारद. नारद विचारतात भगवंता तुम्ही आहात कुठे सध्या, त्याचं हे उत्तर आहे. सध्या एखाद्या वेळेस ते आपल्या आजूबाजूला पण असतील आपण जर कीर्तन चांगलं केलं तर. आणि या जपाने काय फायदा होतो, जॉर्ज हॅरिसन बीटल्सचा ड्रमर तो म्हणतो की चॅन्टिंग हरे कृष्णा मेक्स मी फील इनव्हिन्सिबल. हे एक एनडी देसाई म्हणून एक मोठे काय काय आहेत बरं ते लीडिंग इंडियन इंडस्ट्रियलिस्ट अपार लिमिटेड जी अपार लाइटिंग सीमा बल्ब अँड ट्यूब्स आणि अपार इन्फोटेक याचे हे हे चेअरमन आहेत. ते म्हणतात आय हॅव बीन चॅन्टिंग हरे कृष्ण फॉर मेनी इयर्स अँड आय हॅव नेव्हर फाउंड एनिथिंग मोर प्लेजरेबल. म्हणजे ही इट गिव्ह हॅपीनेस. हे मफतलाल इंडस्ट्रीचे सीईओ आहेत. हे म्हणतात की चॅन्टिंग हरे कृष्ण हॅज हेल्प मी फेस ऑल अप्स अँड डाऊन्स इन माय लाईफ विथ अ ग्रेट कॉन्फिडन्स अँड पीस ऑफ माइंड. पीस ऑफ माइंड पण देतात. दीज आर साईड इफेक्ट्स ऍक्च्युली, वी डोंट चॅन्ट फॉर दिस. ही एक मॉडेल आहे. कुठली आहे ती म्हणते फ्रीडम फ्रॉम, त्या हरे कृष्ण महामंत्राने फ्रीडम फ्रॉम बॅड हॅबिट्स. चॅन्टिंग हेल्प मी गिव्ह अप बॅड हॅबिट्स, इट चेंज माय विजन ऑफ थिंग्स. ॲने याचा उच्चार कसा करायचा, शाउफ्स. शी इज अ डच मॉडेल आणि वोग नावाच्या मॅगझिनवर तिचा फोटो आहे. म्हणजे चांगलीच फेमस मॉडेल असावी पूर्वी, आता नाचती आहे हरे कृष्ण कीर्तनात. तर हे हरे कृष्ण कीर्तनाचा प्रचार प्रसार सगळ्यात पहिले चैतन्य महाप्रभूंनी केला, भगवान चैतन्य महाप्रभूंनी केला. भगवंताने कलियुगामध्ये प्रच्छन्न अवतार घेतला की ज्यांनी भगवद्गीता जगली. म्हणजे कसं होतं की आपल्याला भगवद्गीतेचं नॉलेज जगायचं कसं हा प्रश्न असतो, तर ह्यांनी भगवद्गीता जगली आणि मग ती कशी जगायची ते आपल्याला सांगितलं. त्यांनी हरिनाम संकीर्तनाचा प्रचार केला आणि नंतर प्रभुपादांनी वयाच्या 70व्या वर्षी अमेरिकेला जाऊन, म्हणजे 70 वर्ष आधी पण ते प्रचार करत होते पण आणखीन नंतर अमेरिकेला जाऊन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृताची स्थापना केली. सध्या 500 मंदिरं नंतर गोशाळा फार्म कम्युनिटीज तर्फे इस्कॉन प्रचार करतं. हे 1966 साली इस्कॉनची स्थापना झाली तेव्हाचं हे पोस्टर आहे. त्यांनी एवढी मोठी ग्रंथसंपदा सांगितली, म्हणजे बुक रिडिंग म्हणजे काय तर एवढं अवेलेबल आहे. आणि गुरुकुल गोसेवा आणि संडे फिस्ट आपल्या इथे सुद्धा बुधवारी आणि रविवारी संडे फिस्टचा प्रोग्राम असतो. त्यांनी रथयात्रा सगळीकडे नेली, जगन्नाथाला खरंच जगन्नाथ बनवलं, नाही तर फक्त पुरीमध्येच व्हायची. तर ह्या सगळ्या आपल्या पुढच्या यात्रेमध्ये मी सगळ्यांना आमंत्रित करतो. ही तर फक्त आपली छोटीशी एक अष्टविनायकाची यात्रा झाली, आता आपण चारिधाम यात्रा करायला कधी निघायचं ते तुम्ही सांगा. आपलं जो दुसरा एक वैदिक जीवन दृष्टीमध्ये आपण आज काय शिकलो ते आपण बघू. आपल्या म्हणण्यानुसार काळ हा चक्रीय आहे वैदिक दृष्टीनुसार. पाश्चात्य जीवनदृष्टी म्हणते की काळ हा रेखीय आहे, म्हणजे एकदा पुढे गेलेला काळ परत येत नाही, त्यामुळे त्यांना आधी आणि अंत शोधलाच पाहिजे हा प्रॉब्लेम आहे. आपला काळ चक्रीय असल्यामुळे कुठनंही सुरुवात करा आणि कुठेही थांबवा. दुसरं, सृष्टी परस्पर संतुलनावर अवलंबून आहे हे वैदिक सिद्धांत आहे. त्यामुळे कधीही भारताने, जोपर्यंत भारत हा या पूर्ण जगाची महासत्ता होता तोपर्यंत कधीही पोल्युशन कंट्रोल बोर्ड आले नाहीत, किंवा कधीही फूड पॉयझनिंग झालंय, किंवा कधीही कुठल्याही नॅचरल स्त्रोतसावर आक्रमण झालंय माणसाचं असं झालं नाही जे ह्या 300 वर्षात झालं. सृष्टीवर मानवाचंच आधिपत्य आहे, त्यामुळे माणसासाठी त्याने कसंही वागलं तरी चालेल असं पश्चिमी लोकांचा समज आहे. आपल्याकडे भाग्य कर्मही नाही, म्हणजे आपणच आपल्या भाग्याचे शिल्पकार आहोत आपण चुकलो तर आपल्याला फळ मिळतं, आपण चुकलो नाही किंवा फळ मिळत असताना सुद्धा आपण जर पुढे चांगलं कार्य करत राहिलं तर आपल्याला त्याचा फायदा होतो. इथे भाग्य कर्महीन नाही. इथे जर कधीतरी कृपा झाली तर आपण स्वर्गात जाऊ नाही तर नरकात जाऊ अशी त्यांची कन्सेप्ट आहे. त्यामुळे मग ते दर संडेला कन्फेस करतात, दर संडेला येऊन सांगतात चर्चमध्ये की आमचं हे चुकलं, तुम्ही माफ करता आलं तर करा, आणि परत मंडेपासून पुनश्च पहिले पाढे 55 चालू होतात. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न आहेत, काही जिज्ञासा, काही टीका टिप्पणी, काही त्रुटी विचारा. त्यांचंही काहीतरी असेल ना. हा मी तुम्हाला याचं उत्तर तुम्हाला देईन. आपण आपला ऍडव्हान्स कोर्स चालू होईल आता. दर माझ्या मते आता विचारतो मी मोस्टली शनिवारी किंवा शुक्रवारी मी त्याचं उत्तर देईन. शास्त्रात जर त्याचा उल्लेख नसेल तर मी सांगेन शास्त्रात उल्लेख नाही आहे म्हणून. पण म्हणून काहीही नसेल असं नाही. दिस सायन्स इज व्हेरी इनव्हिन्सिबल. झालं ना असं तुम्हाला वाटतं? एखाद्या वेळेस ती व्याधाची पत्नी असेल तेव्हा कोणी केलं? हा म्हणजे आपण ते सुधरू शकतो. जेव्हा आपण म्हणतो की मी रिस्पॉन्सिबल आहे तेव्हा त्याची सुधारण्याची शक्यता आपण आपल्यात असते. हा 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 बरोबर. तर म्हणूनच कलियुगामध्ये जे कलियुगाचं वर्णनच केलंय की कली हा कलहाचा युग आहे. म्हणजे याच्यामध्ये दंभ म्हणजे हिपोक्रसी ज्याला म्हणतो आपण आणि ईर्ष्या हे दोन गुण हे सगळ्यात जास्त आहेत आपल्या याच्यामध्ये. त्यामुळे जसं सत्ययुगात सगळं सत्यतेचं वातावरण होतं एकदम चांगलं होतं तर असं हे कलियुगामध्ये होणं अपेक्षितही नाही. जर होणार असतं तर ते श्रीमद भागवतात त्याचं वर्णन असतं. हे हळूहळू डिटोरिएटच होणार आहे. तर म्हणून समाजामध्ये सत्यता वाढावी किंवा समाजामध्ये सगळ्यांनी एकमेकांशी पारदर्शक राहावं अशी अपेक्षा करणं नक्कीच चांगलं आहे. पण म्हणून ते झाल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती होणार नाही असं नाही. म्हणून तो जो नाम महिमा दिलेला आहे किंवा आपण काय करायचं आणि काय नाही करायचं हे झालं. कारण काही ठिकाणी व्यवहारिकता आहे. म्हणजे आज जर तुम्ही म्हटलं की मग ह्याच्या पुढचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो काय येणार आहे तो म्हणजे की इथे ह्या भगिनी खोटं बोलतात ते ठीक आहे. तिथे तर नरोवा कुंजरोवा झालं जेव्हा भगवंत स्वतः समोर होते. व्यवहारिकता आणि हेतू हा फार महत्वाचा आहे. आज माझ्या मुलांना उद्या जर सिलेंडर लगेच मिळत नसेल तर माझी मुलं उपाशी राहतील. म्हणून जर तुम्ही तुमचा सिलेंडर काढून जर दिला नाही तर त्याच्यामध्ये खूप मोठं गैर आहे असं मला नाही वाटत. खोटं कधी डेंजरस असतं की त्याच्यामुळे समोरच्याचं नुकसान होईल. आता हे तुम्ही जे सांगितलं ते सगळं न्यूट्रल खोटं आहे की बाबा त्यांचा संपला आहे, त्यांनी प्लॅनिंग केलं नाही, त्यांचा कधी संपेल आहे त्यांना लक्षात आलं नाही. मी फक्त मदत करत नाही, त्यांचा ओरबाडून तर नाही घेते. आता सरकारचं एखाद्या एकाने खोटं कमी उत्पन्नाचा दाखला दाखवून जरी सरकारकडनं काही थोडेसे पैसे मिळवले तरी सरकारचे 99.99 पैसे कुठे जातात ते तुम्हाला माहिती आहे. तर म्हणून मी काय म्हणतो हे निगेटिव्हिटी मेजर इश्यू काय होतो आपला. आपण कुठल्याही चांगल्या ठिकाणी आलो ना की पहिले वी स्टार्ट डिस्कसिंग निगेटिव्हिटी. त्याला टॅकल करण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय की पॉझिटिव्हिटी चालू करा. म्हणजे उदाहरणार्थ आज सांगितलं ना की ABCD चालू करा, सत्संग चालू करा, जप एक माळ करायला सुरुवात करा. तुमचे प्रॉब्लेम हळूहळू तुम्हाला तुमची उत्तरं मिळतील. जसं एखादा भिकाऱ्याला जर तुम्ही सांगितलं की बाबा तू ही चटणी भाकरी सोडून दे बाबा खायला, चटणी भाकरी खाऊ नकोस, ती वाळलेली सुकी चटणी, तुला अल्सर येतात तोंडामध्ये, ते टोचतात, तुला खाऊ नको. तर मी काय खाऊ मग? त्याला सांगितलं तुला रोज पुरणपोळी खायची आहे, त्याला सांगावं लागेल चटणी भाकरी सोड. त्याला जर सांगितलं तुला रोज पुरणपोळी खायची आहे, तो आनंदाने आणि त्याला कळणार नाही त्याने चटणी भाकरी कधी सोडली. तर डोंट कॉन्सन्ट्रेट ऑन निगेटिव्ह थिंग्स. म्हणजे मी म्हणतो की जर तुम्ही पॉझिटिव्हली जर फक्त ह्यातले फक्त पॉझिटिव्ह पॉईंट्स घ्यायचे म्हटलं की बाबा मी हरे कृष्ण महामंत्राचा जप करीन, मी भोग लावूनच प्रसाद घेईन, हे चार दोन तीन गोष्टी जरी केल्या ना आपोआप सगळं बसेल, इट विल फिट. तुम्ही जर असं म्हटलं की सगळं फिट झाल्याशिवाय मी सुरुवात करणार नाही तर ते कधीच होणार नाही. एक मिनिट, एक प्रश्न आहे. हा प्रश्न खूप सुंदर प्रश्न विचारलाय. रणांगणावर ज्ञान भक्तियोग याविषयी एवढी चर्चा कशी काय होऊ शकली? त्या ठिकाणी तर प्रचंड सैन्य अगदी लढण्याच्या तयारीनिशी सज्ज होतं आणि प्रतीक्षा करत उभं होतं, तरी मग एवढं डिस्कशन कुठं झालं? भगवंत आणि अर्जुन ह्याच्यामधला जर संवाद आपण पाहिला तर साधारण एक 600 श्लोकांचा आहे. बाकीचे श्लोक हे धृतराष्ट्र आणि 650 श्लोकांचा आहे. आणि जर आपण तो स्पीडने म्हटला तर हे डिस्कशन फक्त पाऊण ते एक तास चाललं. आणि अर्जुनाची एवढी वट सगळ्यांवर नक्की होती की तो जर मध्ये रथ घेऊन आला असेल तर एक तास त्याच्यासाठी थांबतील. आपल्याला असं वाटतं की हे 700 श्लोक मला समजायला माझं पूर्ण आयुष्य गेलं तर मग ते तिथे रणांगणावर ते डिस्कशन 5-6 तास किंवा 1-2 दिवस चाललं असेल तर असं नाही झालं. ते पाऊण तासात डिस्कशन संपलं. आणि आपल्याला जे आत्ता समजत नाही ते सगळं अर्जुनाला त्या पाऊण तासात समजलं. आणखीन कोणाचा काही प्रश्न? हा, अल्टिमेटली काय होतं की जसं लॉटरी सारखं येतं की तुमचे तुम्ही केलेल्या फोन कॉलमधनं ते कमवतात आणि त्या एका व्यक्तीला देतात. इट इज ॲज गुड ॲज लॉटरी, फक्त त्याला दुसरा एक मुखवटा चढवला एवढंच. ते चांगलं काही जणांचं चांगलं म्हणजे कोणाच्या भरोश्यावर? प्रश्न हा आहे ना. Can you manage time?
We cannot manage them, at least we can follow
them. Time following नाहीये, time management चा प्रश्नच येत नाही. आपले प्रोग्राम झाले ना चालू वेळेत, येत जा. जाऊ दे, मी तर म्हणतो की आता आपण जनरल पीपल बद्दल बोलूयाच नको, आपल्याबद्दल बोलू. आपण आता पुढे उद्यापासून काय करणार हा प्रश्न आहे माझा तुम्हाला. तर काही अनाउन्समेंट असतील, दर्शन पण उघडेल, भरपूर वेळ झालाय. तर हरे कृष्ण प्रभू, हरे कृष्ण. अशी आशा आहे की तुम्ही ह्या 3 दिवसाचा जो प्रवास आहे तो फार सुखाचा, आनंदाचा आणि ज्ञानमय केला असावा. आणि श्रीमान संगीत नरस सोय स्वतः त्याच्यात फार विशेष आहे, त्याच्यामुळे होप सो यू ऑल एन्जॉय दिस कोर्स. तर आता हा जो कोर्स झाला याच्यानंतर